धन्यवाद भाऊ, आपण उभे असताना आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, जीवनाच्या लेखका आणि सर्व चांगल्या आध्यात्मिक दानांचा दात्या, आम्ही खरोखरी तुझे या अद्भुत महान समयासाठी जे तुझ्या उपस्थितीत आहे खूप आभारी आहोत. प्रभू, जो आमच्या जीवनात एक महान चित्तवेधक क्षण आहे, असा समय जो आम्ही कधीच विसरणार नाही, याची पर्वा नाही की आम्हाला किती वेळ थांबावे लागेल. आणि परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीतो की या समाप्तीच्या रात्री आम्ही या सणाच्या अंतिम दिवशी आम्ही पवित्र वचनाकडे लक्ष देत आहोत. येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि जोराने बोलू लागला, जर कोणी मनुष्य तहानलेला असेल त्याने मजकडे यावे. आणि स्वर्गीय पित्या, मी प्रार्थना करीतो की आज रात्री तीच गोष्ट केली जाईल की आम्ही आमच्या प्रभूची वाणी ऐकू शकू जी आम्हास बोलावीत आहे आणि आम्हास त्याच्या सेवकाईसाठी अधिक जवळ बोलावीत आहे. आम्ही अनुभव करतो की आम्ही त्याची वाणी अगोदरच हे शिक्के उघडते वेळी ऐकलेली आहे. ती बोलत आहे की हा अंतिम समय आहे आणि समय जवळ आहे. या आशीर्वादांना आम्हास प्रदान कर जे आम्ही पित्या येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि त्याच्या गौरवासाठी मागत आहोत. आमेन. तुम्ही बसू शकता. मला हे सांगण्यास आवडेल की माझ्या जीवनांतील माझ्या सर्व सभांमध्ये मी विश्वास करीतो की या आठवड्यातील सभा हा माझ्या जीवनांतील सर्व सभांमध्ये सर्वात गौरवी समय होता. याच्याशी काही कर्तव्य नाही की मी काय केले. अगोदर मी महान चमत्कार झालेले पाहिले आणि चंगाई सभा पाहिल्या, परंतु ती त्या सर्वापलीकडे आहे. येथे असणे हा माझ्या जीवनातील महान आणि गौरवांतील समयापैकी एक आहे. आणि या लहान प्रार्थना गृहाने घेतलेले वेगळे रूप केवळ तेच नाही, परंतु आतील वेगळे रूप पाहत आहे. आणि आता मी बिलीला विचारत होतो, त्याने मला नेण्यासाठी येण्यास फार उशीर केला. त्याने सांगितले, तेथे एका आणखी समुदायाने बाप्तिस्मा घेतला आहे, ज्यांनी या आठवड्यात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला आहे. अशा लोकांची संख्या 100 वर आहे. म्हणून आम्ही आभारी आहोत आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.
आणि आता जर तुमच्याकडे आराधनालय नसेल, आम्ही तुम्हाला येथे आमंत्रित करीतो की या आणि आम्हा समवेत सहभागिता करा. लक्षात ठेवा की हे आराधनालयाचे द्वार उघडे आहे. आपण संप्रदाय नाही आणि मी आशा आणि विश्वास करीतो की ते कधीच संप्रदाय होणार नाही. ही फक्त एक सहभागिता आहे जिथे पुरुष आणि स्त्रिया आणि मुले आणि मुली परमेश्वराच्या मेजा सभोवती भेटतात आणि वचना सभोवती सहभागिता करतात. आणि आपल्यामध्ये सर्व गोष्टी सामायिक आहेत आता. आणि आपल्याला एक विस्मयकारक पालक आहे, एक देवाचा खरा मनुष्य, आणि मी त्यासाठी फार आभारी आहे. जर तुम्ही स्मरण कराल, एका वर्षाआधी एक दृष्टांत पाहिला होता की एका जागी अन्न साठवलेले होते आणि ते अगदी बरोबर आहे. आणि आम्ही आता आपल्याकडे ती पुरेशी जागा संडे स्कूल वर्गासाठी सर्व वयोगटांसाठी आहे. आणि आम्ही या संधीबद्दल फार कृतज्ञ आहोत. कोणीतरी कधी म्हटले आहे, जर त्यांच्याकडे रविवारचे शाळेचे वर्ग असते तर तेथे ते त्यांच्या मुलांना पाठवू शकले असते. आता तुमच्याकडे ते आहेत, म्हणून तुम्ही येथे या आणि आमच्या बरोबर राहा. जर तुमच्याकडे प्रार्थनागृह नाही, अर्थात जर तुमच्याकडे चांगले प्रार्थनागृह आहे जेथे तुम्ही जात आहात आणि सुवार्तेचा प्रचार करीत आहात, ते सर्व का तो आमच्यासारखा आणखी एक समूह दुसरीकडे आहे. परंतु जर तुम्हाकडे प्रार्थनागृह नाही आणि तुम्ही, मला ठाऊक आहे की किती जण देशाच्या दुसऱ्या भागांतून हे आराधनालय त्यांचे प्रार्थनागृह करण्यासाठी आले आहेत. आणि आम्ही निश्चितच येथे प्रभूच्या वचनाकडे तुमचे स्वागत करतो. आणि मला स्मरण आहे, मला वाटते जेव्हा मी येथून गेलो होतो, मी तुम्हाला सांगितले होते की माझ्या सभा येथे या आराधनालयात होतील. मला ठाऊक नाही की भविष्यात प्रभूने माझ्यासाठी काय ठेवले आहे. मी विश्वास करीतो की ते त्याच्या हातात आहे. मी कोणत्या अंधश्रद्धेवर किंवा इतर गोष्टीत विश्वास करीत नाही. मी प्रत्येक दिवशी त्याच्यासाठीच वाट पाहतो की त्याने मला त्या जागेत न्यावे जिथे मी त्याची सेवा अधिक चांगल्या रीतीने करू शकेन. आणि जेव्हा तो माझ्याबरोबर हे पूर्ण करील, तेव्हा मी विश्वास करीतो की तो मला शांतीने त्याच्या घरी स्वीकारील. आणि आता मी या आराधनालयाच्या लोकांच्या सहकार्याबद्दल खूप आभार मानतो. कारण बिली या आठवड्यात मला सांगत होता की मला वाटते प्रत्येक कुटुंब जे या आराधनालयात प्रतिनिधित्व करीते त्यांच्याबरोबर कोणीतरी आहे. त्यांनी आपली घरे आणि ठिकाणांना उघडले आहे आणि त्या लोकांना आत घेतले आहे ज्यांच्याकडे जाण्यासाठी कोणतेच स्थान नाही. आता ते एका खऱ्या ख्रिस्ती व्यक्तींचे कार्य आहे आणि काही घरात खूप लोक लहानशा जागेत थांबलेले आहेत यासाठी की तेथे ते राहू शकतील. कारण हा एक फार कठीण समय आहे त्यामुळे काही प्रकारचे काम खेळाच्या जगतात चालू आहे काही प्रकारच्या बास्केटबॉल किंवा काही गोष्टी आणि आरक्षण करण्यात आले आहे. त्यात एक मोठा समूह तेथून मला वाटते येथे या छोट्या मंडळीत जवळजवळ 28 किंवा 30 राज्यांचे येथे प्रतिनिधित्व करीत आहेत दोन विदेशी राष्ट्रांखेरीज. म्हणून हे एक छोटेसे संजीवन आहे म्हणून त्याने आपल्यामध्ये स्थान प्रस्थापित केले आहे. माहीत असावा मी आज काही लोकांना विचारित होतो. मी म्हणालो मला वाटते तेथे या सभेत जेफरसन विलेतील फारशी लोक नव्हती. काही जण म्हणाले आम्ही आत येऊ शकलो नाही. अच्छा तसे होते ते कारण होते. काही पोलिसांना आणि इतरांना सभेत येण्याची इच्छा होती परंतु म्हणाले सभोवती असे बोलत होते म्हणाले परंतु ते आले आणि ते आज जाऊ शकले नाही कारण ते आज जाण्याअगोदर तेथे पूर्ण भरलेले होते म्हणून कदाचित त्यांच्याकडे नंतर वेळ होता आणि ते आले नाही म्हणून आता लोक इतर स्थानांतून येत आहेत म्हणून आम्ही खूप आभारी आहोत. आता मला ठाऊक नाही यानंतरची दुसरी गोष्ट असेल ती म्हणजे दुसरा संदेश 7 तुतारींचा असेल परंतु शिक्क्यामध्ये प्रत्यक्षात सर्व गोष्टींचा समावेश आहे. मंडळींची युगे नंतर येतात आणि आपण त्यांना प्रथम ठेवले जे अधिक महत्वपूर्ण होते परंतु त्यावेळेस आता उघडलेले शिक्के दाखवितात की मंडळी कुठे जात आहे आणि कसा तिचा शेवट होतो. आणि आता मी विचार करीतो की स्वर्गीय पित्याचा निश्चितच आम्हावर अनुग्रह आहे की आम्हाला हे पाहू दे की आमच्याकडे काय आहे. आणि मी हे जुन्या टिप्पण्यांकडे पाहून बोलत आहे ज्यावर खूप वर्षाअगोदर मी प्रचार केला आहे. मी आत येऊन तेच बोलत होतो जो मी विचार केला होता की ठीक होते आणि पुढे जात राहिलो ते जरा विषयापासून वेगळे होते आणि आता ते सर्व चारही शिक्के या सर्वावर मी 20 मिनिटांचा संदेश दिला. प्रकटीकरणाचे चारही घोडेस्वार मी त्यांना एकत्रितपणे घेतले आणि म्हटले एक घोडा सफेद झाला. मी म्हटले तो कदाचित प्रारंभीचा काळ आहे आणि दुसरा घोडा दुष्काळात गेला आणि मग अशा प्रकारे. परंतु ओ जेव्हा वचन वास्तवात प्रकट झाले तर ते ज्यापासून शेकडो मैल दूर होते. म्हणून आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे लक्ष द्या आणि वाट पहा आणि कदाचित यावेळेस ते करण्याचे तिथे कदाचित पुष्कळ गोष्टी सांगितल्या जातात ज्या इतर लोकांबरोबर जुळत नसतील. परंतु मी विश्वास करतो जेव्हा तो महान समाप्तीचा समय येतो आणि आपण आपल्या प्रभूला भेटतो तुम्हाला समजेल ते योग्य होते ते वास्तवात योग्य आहे. आता जे लोक शहराबाहेरून विविध स्थानांतून निरनिराळ्या राज्यांतून आणि देशांतून आले आहेत मी कशा प्रकारे तुमच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा करू जे तुम्ही इतका लांबचा प्रवास करून आणि सुट्ट्या घेऊन येथे आला आहात. आणि त्यांच्यातील काही जणांना राहण्यासाठी जागा देखील नाही मला ठाऊक आहे कारण मी त्यांच्यातील काही जणांना राहण्यासाठी जागा मिळवून देण्यास मदत केली आहे. त्यांच्याकडे खाण्यास किंवा आणखी कशासाठी पैसे नाही आणि ते कसेही करून काहीतरी घडण्याच्या अपेक्षेने त्याची काळजी घेण्यासाठी आले आहेत आणि त्यामधील इतक्या महान विश्वासाबरोबर याची पर्वा न करता की त्यांना जेवणाशिवाय जावे लागेल किंवा त्यांना राहण्यास जागा नाही तरीही कसेही करून त्या गोष्टी ते ऐकू इच्छितात ज्या घडलेल्या आहेत. तुम्हाला ठाऊक आहे हे खरोखरीच मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक जण त्यांतील 100% आहेत. मागे मी माझ्या मेहुण्याला भेटलो ज्याने या प्रार्थना गृहाच्या वीट बांधकामाचे काम केले होते आणि इत्यादी आणि मी त्याला सांगत होतो की कशी त्याच्या कामाची प्रशंसा केली. मी विटांचा गवंडी नाही किंवा त्याविषयी मला काहीच ठाऊक नाही परंतु मला हे ठाऊक आहे की चौरस कोपरा काय असतो आणि काय तो ठीक बनविला गेला आहे किंवा नाही. आणि त्याने म्हटले मी तुला सांगेन. तो म्हणाला येथे असा काहीच समय नव्हता क्वचितच. तुम्ही असे ऐक्य लोकांमध्ये पाहता जेव्हा ते सर्व एकत्र मिळून काम करतात भाऊ भूड भाऊ रॉबर्टसन आणि प्रत्येक जणांनी प्रत्येक गोष्ट त्यांच्या जागेवर ठेवली आणि तो भाऊ ज्याने ध्वनीविषयक प्रणाली बसविली माझा अर्थ श्रोत्यांना ऐकण्याची व्यवस्था आणि सर्व गोष्टी प्रार्थनागृहात केल्या. त्यांनी म्हटले सर्व गोष्टी बरोबर कार्य करीत आहेत. जेव्हा त्यांना काही गोष्टींची गरज भासली तेथे ती गोष्ट करण्यासाठी व्यक्ती उभा होत्या. म्हणून परमेश्वर सर्व कार्यात उपस्थित आहे. आम्ही यासाठी खूप आभारी आहोत. मंडळीत पुष्कळ महान दान देणारे मदतीसाठी आहेत जसे आमचे भाऊ व बहीण डाऊज इथे बसलेले आहेत आणि पुष्कळ इतरांनी या कार्यासाठी खूप दान दिले. मी विचार करीतो या समयी त्यांना कुठल्याही गोष्टीत उणे पडले नाही आणि प्रत्येक गोष्टींची किंमत चुकवली गेली म्हणून आम्ही त्यासाठी फार आभारी आहोत. लक्षात ठेवा ही तुमची मंडळी आहे. कारण तुम्ही ख्रिस्ताचे दास आहात आणि त्यासाठीच ते येथे बांधले गेले आहे. एक उघडलेला दरवाजा की सेवक बनविले जावे आणि ते सेवक जे पहिल्यापासून ख्रिस्ताचे सेवक आहेत की त्यांनी आत यावे, येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता करून आनंदित व्हावे. आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक जणाचे स्वागत आहे. आणि आता जेव्हा तुम्ही मला कधी अभिषेकाखाली बोलताना ऐकता की मी संघटनांचे पडदे काढून उघड करतो, माझा अर्थ मी तुमच्या मंडळींतील पाळकांविरुद्ध किंवा भावा बहिणींविरुद्ध आहे असा नाही. कारण शेवटी प्रत्येक संस्थेत परमेश्वराचे लोक आहेत, परंतु तो या संस्थांचा स्वीकार करीत नाही. तो त्या संस्थेतील व्यक्तीला स्वीकारतो आणि तो संस्थांना घेत नाही. म्हणून जेव्हा लोक स्वतःला संस्थे सभोवती बांधून घेतात तेव्हा तुम्हाला ठाऊक आहे त्यांना त्यांची मंडळी काय सांगते याखेरीज काहीच दिसू शकत नाही. आणि तेच इतरांबरोबर सहभागिता तोडते आणि ती एक प्रणाली आहे ज्याविषयी परमेश्वर प्रसन्न नाही. आणि ते जगिक कार्य आहे जे देवापासून कधीच नियुक्त केलेले नाही. म्हणून आता मी कोणा व्यक्तीला बोलत नाही, कॅथोलिक, यहुदी, ते कोणीही असो किंवा मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, कुठलीही संस्था नाही. आणि संप्रदायाशिवाय आणि सर्व ठिकाणी तेथे परमेश्वराची लेकरे बसलेली आहेत, समजले? आणि कित्येक वेळा मी विश्वास करीतो की ते तेथे बाहेर एका उद्देशाने असतात की त्यांना प्रकाश द्यावा जे नियुक्त केलेले आहे, त्यांना सर्व ठिकाणाहून खेचावी. आणि त्या महान दिवशी आपण तेव्हा पाहू की प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी त्या महान भेटण्याच्या समयी हवेत बोलावली जाईल आणि आपण सर्व त्याला भेटण्याकरिता वर जाऊ. आणि मी तासाची वाट पाहत आहे. पहा, तेथे खूप काही सांगता येते. आणि आज रात्री या अंतिम समाप्तीच्या रात्री जसे नेहमी सर्वजण प्रत्येक आरोग्यदानाच्या सभेत मी पाहतो की आरोग्यदानाच्या सभेत मोठ्या गोष्टी होण्याची अपेक्षा लोकांना तणाव चिंताग्रस्त करतात. आणि तीच गोष्ट आज रात्रीही मी पाहतो की प्रत्येकजण अपेक्षेखाली आहे की पाहू कशा प्रकारे. आणि प्रत्येक रात्री हे शिक्के उघडण्याच्या वेळी असेच होते. आता मला हे अधिक स्पष्ट करायचे आहे. प्रत्येक वेळी हे शिक्के त्या जागेवर आले, प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यावर विश्वास केला आणि दुसऱ्यांची पुस्तके वाचली त्यापेक्षा ते भिन्न होते जे माझ्या खोलीत आले. आणि माझे मन या समयी मी या सकाळी आरोग्यदानाची सभा ठेवण्याचे कारण हे आहे, कारण माझे मानवी मन माझ्या स्वतःच्या विचारधारणेच्या मार्गापासून इतके दूर झाले. मी आत खोलीत पडदे खाली ओढून आणि प्रकाश करून राहण्याचा प्रयत्न केला. हा 8वा दिवस आहे आणि मी माझ्या गाडीमध्ये देखील कुठे जाण्यास बसलो नाही.
मला काही भावांसोबत बँकेमध्ये काही चिठ्ठ्यांवर आणि गोष्टींवर पैसे आणि गोष्टींवर सही करण्यास जावे लागले, कारण या गोष्टी या प्रार्थनागृहासाठी उधार घेतल्या होत्या. परंतु मी तेथून थेट परत आलो आणि अभ्यास करण्यास गेलो. आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे की तेथे एकही व्यक्तीने काही सांगितले नाही, किंवा नेहमी ते दरवाजा ठोठावतात आणि ओढतात आणि सभोवती असतात. तेथे अशी एकही गोष्ट झाली नाही. ते खूप आश्चर्यकारक होते. जेथे मी भाऊ वुड्सच्या येथे खात होतो नेहमी ती जागा गाड्यांनी भरलेली असते. आणि या समयात 8 किंवा 10 विभिन्न लोक येथे राहण्यास येणार होते आणि त्यांच्यातील एकही आला नाही. तेव्हा या सकाळी मी कधीच या सकाळाला विसरणार नाही जो अनुग्रह आपल्या तारणाऱ्याने त्याच्या थकलेल्या दमलेल्या दासावर केला. जेव्हा मी एका बिचाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर दिले आणि माझ्या बुद्धीप्रमाणे विचार करीत होतो की मी बरोबर केले आहे, आणि अचानक जसे काही मी एका मुलाकडून मी काहीतरी खेचून घेतले, मला इतके अपराधी असल्यासारखे वाटले आणि ते काय होते हे मला कळले नाही. आणि मी विचार केला की मी चंगाई सभा घेण्यासाठी जोर देत आहे, कदाचित कोणी इतके आजारी असेल तेव्हाच त्यांच्यासाठी प्रार्थना करायची असेल. आणि मी श्रोत्यांना विचारले, थोड्याच मिनिटात ते प्रकट झाले
आणि कोणीतरी म्हणाले, तू तुझा वाचणार नाही, तुझ्या वचनाचा भाग वाचणार नाहीस काय, किंवा असेच काही. आणि त्यावेळी मी एक लहान कागदाचा तुकडा घेतला आणि तो पुन्हा वाचला, पाहिले तेथे काय सांगितले होते आणि खाली पुस्तकावर पाहिले, आणि मी ज्या प्रश्नाचे उत्तर देत होतो त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे होते, समजले?
मी हे सहज तुम्हाला सांगत आहे, जेव्हा ते महान अद्भुत आत येते तर ते ख्रिस्ताचे मन असते. तुम्ही तुमच्या विचारांपासून दूर जाता जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाने चालता. मी हे तुम्हाला समजू शकत नाही, कारण मी करू शकत नाही, समजले? मी ते करू शकत नाही, कोणीही ते करू शकत नाही. कशा प्रकारे एक तो मनुष्य एलिया तेथे डोंगरावर परमेश्वराच्या उपस्थितीत उभा राहून आकाशांतून अग्नी खाली आणू शकतो आणि मग अग्नीनंतर लगेच पाऊस आणि मग आकाश बंद करतो आणि 3.5 वर्ष पाऊस पडत नाही आणि तेथे परत जातो त्याच दिवशी पावसाला बोलावतो आणि त्या अभिषेकाखाली कसे आणि 400 धर्मगुरूंना बाहेर नेली आणि त्यांना मारले आणि मग जंगलात पळाला. एका स्त्रीच्या धमकीमुळे त्याच्या जीवनासाठी आरोळी मारित होता. समजले? ईजबेल तिने प्रतिज्ञा केली होती की ती त्याचा जीव घेईल. जेव्हा अहाब आणि ते सर्व तेथे देवाची उपस्थिती आणि महान चमत्कार पाहण्यासाठी उभे होते, पहा त्याला आत्म्याने त्याला सोडले होते. त्याच्या देह स्वभावानुसार त्याला कसा विचार करावा हे समजले नाही. पहा, तो त्याच्या स्वतःसाठीही विचार करू शकला नाही. आणि स्मरण करा, स्वर्गदूतांनी त्याला निद्रा आणली आणि त्याला विश्राम दिला, त्याला उठवले आणि त्याला रोटी खाण्यास दिली. आणि आपल्याला ठाऊक नाही की 40 दिवस त्या मनुष्याचे काय झाले. मग त्याला परत कुठेतरी गुहेमध्ये ओढण्यात आले आणि देवाने त्याला बोलावले. त्या अद्भुत गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही ते करू शकत नाही. समजले? करण्यासाठी केवळ एकच कार्य आहे, फक्त पुढे जात राहा. आणि मी होईल तितके मला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु यानंतर पुढे मी विचार करीतो की पुन्हा असे करण्याचा प्रयत्न करणार नाही. तुम्ही एक तर पूर्ण विश्वास कराल किंवा नाही, आणि तुम्ही पाहाल थोड्या वेळाने का असे. आता मी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे, परमेश्वर ते जाणतो. आणि तो प्रश्न या सकाळी मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे केला, जसे मला माहीत होते. मी फक्त वचनाचा प्रथम भाग वाचला ते आणि तो असा होता, तो बरोबर नसणार, परंतु पवित्र आत्मा माझ्या मनाला समज देत होता. पहा, बघा, अंतिम 2 किंवा 3 दिवसात काय घडत होते. पहा, मी 7,000 ला 700 म्हटले. या सकाळी मी प्रयत्न करीत होतो आणि ते लोकांकडून पकडले गेले. पहा, आणि ते दर्शवित होते की तुम्ही लक्ष देत होता. आता आणखी जेथे मी कबूतर बोलण्याचा प्रयत्न करीत होतो आणि मी त्यास कोकरा म्हटले, परंतु ते मला लगेच समजले आणि तेव्हा येथे मला त्यावर पकडले नाही. पवित्र आत्मा परत फिरून आला आणि मला त्याकडे आणले. ती दुहेरी पुष्टी आहे की त्या गोष्टी बरोबर आहेत. त्या आहेत, परमेश्वर त्यावर लक्ष ठेवित आहे हे पाहण्यासाठी की त्या बरोबर आहेत. ते बरोबर आहे, त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही हे जाणावी की हे सत्य आहे. तोच एक आहे जो हे पाठवित आहे, कारण ते निश्चितच नव्हते. तो माझ्यासाठी एक धडा होता जसा तो तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून आम्ही या ज्ञानासाठी मी खूप आभारी आहे की आता प्रभूला मी जाणतो कोणत्या समयात आपण राहत आहोत. पहा, अगदी अंतिम समयात राहत आहोत, मंडळीला उचलली जाण्याच्या अगोदर. आता फक्त आपण बोलत आहोत म्हणून आपण पुन्हा वचनावर त्याचा आशीर्वाद मागूया. आमच्या स्वर्गीय पित्या, येथे ती महान रात्र, महान समय आला आहे जेव्हा एक महान गोष्ट घडली आहे. ती सर्व लोकाभोवती घडली आहे. आणि पित्या, मी प्रार्थना करीतो की आज रात्री ती गोष्ट सर्व संशयांच्या पलीकडे लोकांच्या हृदयात आणि मनात समजावली जावो, की त्यांना समजेल की परमेश्वर अजूनही राजासनावर आहे आणि तो अजूनही त्याच्या लोकांवर प्रेम करतो. आणि हा तो समय आहे, समय जो पाहण्याची जगाची फार इच्छा होती, जो आता येत आहे, कारण तो ही मुक्तीसाठी आरोळी मारित आहे. आपण पाहू शकतो की ते घटक त्यास परत आणण्यासाठी तयार आहे. आपण ते घटक पाहू शकतो जे मंडळीला ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये आणण्यासाठी तयार आहेत. आपण पाहू शकतो की वधू तिचे रूप धारण करीत आहे, लग्नाचे वस्त्र परिधान करून स्वतःला तयार करीत आहे. आपण पाहू शकतो की प्रकाश लुकलुकत आहे. आपल्याला ठाऊक आहे की आपण अंतिम समयात आहोत. आता स्वर्गीय पित्या, जेव्हा आता आम्ही प्रचार करण्यास किंवा शिकवण्यास पुढे सरकत आहोत, त्या महान सामर्थ्य घटनेवर जी 2,000 वर्षापूर्वी महिमेत घडली आहे आणि जी थोर प्रिय प्रेषित योहान यास दिली होती, आणि आज रात्री आम्ही त्यावर बोलणार आहोत. आता पवित्र आत्मा त्याच्या पराक्रमी सामर्थ्याच्या प्रकटीकरणाने पुढे येवो. तो आम्हास त्या गोष्टी प्रकट करू ज्या तो आम्हास समजावू इच्छितो, जसे त्याने मागील काही रात्रीत केले आहे. आम्ही वचनासह आम्हास येशूच्या नावाने तुला समर्पित करीतो. आमेन. आता जेव्हा तुम्ही तुमचे बायबल काढू इच्छिता, आणि हे एक छोटेसे वचन, पवित्र शास्त्रातले एक वचन आहे, परंतु हे शेवटचे वचन आहे. ते मिळाले आहे किंबहुना हा शेवटचा शिक्का आहे.
आता मागील रात्री आपण सहाव्या शिक्क्यावर बोलत होतो. पहिला शिक्का ख्रिस्त विरोधकाची ओळख देतो. त्याचा समय त्यांतून जातो आणि आपण पाहिले तो बाहेर निघून जातो. कशा प्रकारे त्या श्वापदाची देवाच्या सामर्थ्याबरोबर ओळख दिली होती, जो ख्रिस्त विरोधाच्या सामर्थ्यासह युद्ध करण्यास गेला. मला वाटत नाही की त्याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न असेल.
तेव्हा आपण पाहतो हे लगेच त्यानंतर आहे. मंडळीच्या युगात ते प्राणी गेले. यांतून येताना आपल्याला कळले की आपण हे सारे चित्र बदलले. कोणताही प्राणी आता बाहेर येत नाही, समजले? परंतु महासंकटाचा काळ संपल्यानंतर पुढे येतो जेव्हा मंडळी गेलेली असते. हे मंडळीच्या युगाबरोबर कशा प्रकारे पूर्णता जुळते मला एक बिंदूही दिसत नाही. एखादी गोष्ट जी पूर्णतः जुळत नाही, अगदी युगे आली सर्व गोष्टी आणि समय, त्याविषयी विचार करा. हे दर्शविते की ते देवानेच केले आहे. मानवी बुद्धीने ते समजू शकत नाही. आणि आता आपण हेही पाहिले, प्रभू आम्ही हे वचन, पवित्र वचन घ्यावे जे येशूने म्हटले ते घडे. आणि आम्हाला ते कसे मिळू शकते? आणि येथे येतो आणि प्रकट करीत आणि ते जसे आहे तसे बिलकुल आणतो. त्याचा संदेश ते उत्तर देत आहे आणि सहा शिक्क्यांतून बिलकुल त्याच स्थानावर आणतो. परंतु त्याने सातवा गाळला आहे, समजले? तेव्हा जेव्हा शिक्के उघडले गेले, परमेश्वराने, इथे लक्ष द्या, त्याने सातव्याचे कोणते चिन्ह प्रकट करण्याचेही वगळले, समजले? ते परमेश्वराकडे पूर्णता गुप्त आहे. लक्ष द्या, आता आपण बायबलमध्ये सातवा शिक्का वाचण्यास जात आहोत. तो आपल्याला प्रकटीकरणाच्या आठव्या अध्यायात मिळतो. आणि त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तास पर्यंत निवांत झाले. त्यावर हे सर्व आपल्याकडे आहे. आता आपण लक्ष देणार आहोत आणि मी खूप वेळ थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण आज रात्री तुमच्यातील पुष्कळ जण घरी जाण्यात प्रवासात असतील.
आणि मी पुन्हा या सकाळी आरोग्य वर्धनाच्या सभा ठेवण्याचा विचार केला, ज्यामुळे तुम्ही सकाळी जाऊ शकाल, तुम्हाला थांबावे लागणार नाही. आणि आता आणि मला सुद्धा मला टक्सन एरिझोना येथे प्रवास करायचा आहे, जेथे मी राहतो, आणि ते आता माझे घर आहे.
आणि मग जर प्रभूची इच्छा असेल तर मी परत येथे येऊ इच्छितो. कुटुंब जूनमध्ये काही दिवसांसाठी येऊ इच्छिते. आणि आता कदाचित मी तुम्हा सर्वांना येथे सभेच्या समयी भेटेन. माझी पुढची ठरवलेली सभा अल्ब्युक्युरिक न्यू मेक्सिको येथे आहे. मला वाटते की 9, 10, 11 आहे. मी तेथे गुरुवारी आणि गुड फ्रायडेला असेल, म्हणून मला या सर्व गोष्टी होणे आहे. आणि माझ्या दुसऱ्या नियोजित भेटी ज्या मी त्या समयी करू शकलो नाही, म्हणून मी गुरुवार आणि शुक्रवार रात्री मी अल्ब्युक्युरिक न्यू मेक्सिको येथे असेल.
आणि नंतर माहीत आहे ती लवकरच होणार आहे. आम्हाला निश्चितच माहीत नाही, ती माझ्या चांगल्या मित्रांसोबत द मिडनाईट क्राय समूहाबरोबर साउथर्न पाईन्स ठिकाणी उत्तर कॅरोलिना येथे असेल.
आणि ते आता तेथे फोनवर आहेत. त्यांनी टेलिग्राम, संदेश आणि सर्व गोष्टी पाठवल्या आहेत. आणि लिटिल रॉक येथे दुसऱ्या समूहाकडे जवळ आले आहेत. येशू नावाचे लोक, जेथे मी मागील उन्हाळ्यात काऊ पॅलेस येथे सभा घेतल्या होत्या, त्यांचे लिटिल रॉक आर्कान्सस येथे अधिवेशन आहे. आणि गेल्या वर्षापासून त्यांना कमीत कमी एक रात्र तरी हवी होती, किंवा त्यांना सर्वच पाहिजे होत्या, परंतु ते एका रात्रीसाठीही तयार होती. आणि म्हणून मी त्यांना म्हणालो, मला ठाऊक नाही काय करावे. मी म्हणालो ते त्याची संभाव्य जाहिरात करू शकतात, मग त्यांना थोड्या वेळाने ते कळविले जाईल. काय त्यांनी आता फोन केला? होय, ठीक आहे. काय म्हणतोय? हॉट स्प्रिंग्स हेच आहे ना? मी चूक केली. मे 24 ते 28 जून. आता ते संभाव्य आहे, जर प्रभूची इच्छा असेल तर ती, समजले? मी हेच कारण आहे की मला या गोष्टी करण्यास आवडतं. आता तुम्ही थोड्या वेळात शिकाल, समजले? जेव्हा मी एखाद्या ठिकाणी जातो, मला तेथे माझे पाय ठेवायला आवडतात, कारण परमेश्वर बोलला आहे तेथे जा. तेव्हा जर शत्रू तेथे आला, मी म्हणतो मी येथे येशू ख्रिस्ताच्या नावात आलो आहे, मागे हो. पहा, समजले? समजले? तुम्ही तुमच्या भूमीबद्दल निश्चिंत आहात. जेव्हा तो तुम्हाला कुठेही पाठवतो, तो तुमची काळजी घेतो, समजले? परंतु जेव्हा तुम्ही काही गृहित धरून जाता, तेव्हा मला ठाऊक नाही तो तेथे असणार नाही. म्हणून मी होईल तितके निश्चिंत राहू इच्छितो. मी पुष्कळ जणांना घेतले, ज्यांना घेण्यास त्याने मला सांगितले नव्हते, परंतु मी होईल तितका निश्चिंत होऊ इच्छितो. आता प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वादित करू.
Now we notice this being just one verse here.
आता आपण पाहतो की येथे केवळ एकच वचन आहे. आपल्याला थोडे आणखी काहीतरी करायला आवडेल. येथे थोडेसे अगोदर तुम्ही पाहिले की आपण सातवा अध्याय सोडला. सहावा अध्याय सहाव्या शिक्याने संपतो. तेथे काहीतरी घडते, समजले? आणि ते कसे सुंदर व योग्य रीतीने सहाव्या आणि सातव्या अध्यायामध्ये ठेवलेले आहे. आता तुम्ही सातव्या अध्यायात पाहिले, आपण पाहतो सहाव्या आणि सातव्या अध्यायाच्या मध्ये मध्यांतर आहे. प्रकटीकरणाच्या सहाव्या आणि सातव्या अध्यायाच्या मधला मध्यांतर आणि तो मध्यांतर सहाव्या आणि सातव्या शिक्क्यामध्ये दिला आहे. आता आपण तो पाहू इच्छितो. तो खूप महत्वाचा आहे की आपण थोडा वेळ त्यावर लक्ष देऊया. आता लक्षात ठेवा, प्रकटीकरणाच्या चौथ्या अध्यायानंतर मंडळी गेलेली आहे. चार घोडेस्वार गेल्यानंतर मंडळी निघून जाते, समजले? ज्या सर्व गोष्टी मंडळीशी निगडीत आहेत त्या प्रकटीकरणाच्या चौथ्या अध्यायापर्यंत घडतात. प्रत्येक गोष्ट जी ख्रिस्त विरोधांच्या हालचालीत घडल्या त्या चौथ्या अध्यायापर्यंत गेल्या. आणि प्रकटीकरणाचा चौथा शिक्का ख्रिस्त विरोधी आणि ख्रिस्त या दोघांसाठी समाप्त झाला. आणि ख्रिस्त विरोधी त्याच्या सेनेसह त्याच्या विनाशाकरिता येतो आणि ख्रिस्त त्याच्या सेनेसह येतो. हे एक जुने युद्ध आहे ज्याची समयापूर्वी सुरुवात झाली आणि नंतर ते सैतान आणि त्याचे दूत खाली टाकण्यात आले होते आणि नंतर ते पृथ्वीवर आले आणि ते युद्ध पुन्हा सुरू झाले कारण हव्वा जे देवाच्या वचनाच्या मागे वेगळी केली होती तिने ते कुंपण तोडले. आणि त्या घटकेपासून सैतानाने या युद्धात देवाच्या वचनावर विजय मिळवला कारण त्याच्या एका अशक्त पात्राने सीमांना तोडले होते आणि अगदी तशाच प्रकारे तो प्रत्येक वेळी युद्ध जिंकला कारण त्याच्या लोकांतील एकाने वचनांतून मार्ग खोलला. आणि हे या अंतिम मंडळीच्या युगात संस्थेच्या प्रणालीद्वारे केले आहे जी जिवंत परमेश्वराच्या वास्तविक मूळ पवित्र मंडळी जी खोट्या घोडेस्वारासह वचनाचा स्वीकार करणार नाही आणि मंडळीला वचनापासून मत सिद्धांताकडे वळवते. आता किती जणांना माहीत आहे की रोमन कॅथलिक मंडळी ही मत सिद्धांतावर बांधलेली आहे? ते हे स्वीकारतात का? पूर्णपणे, निश्चितच, निश्चितपणे ते स्वीकारतात. हेच सर्व काही नाही. कॅथलिक निश्चितच हे त्यांच्या भावनांना बिलकुल दुखवणार नाही कारण त्यांना हे माहीत आहे. अलीकडे जास्त काळ झाला नाही त्यांनी एक नवीन गोष्ट आणली आहे की मरियेचे पुनरुत्थान झाले होते. तुम्हाला आठवते तेथे काही वर्षांगोदर, अंदाजे 10 वर्षे, किती जणांना हे लक्षात आहे? त्या वर्तमानपत्रात निश्चित पहा सर्व गोष्टी नवीन मत सिद्धांत, पहा ते सर्व मत सिद्धांत आहेत, वचन नाही, समजले? एक धर्मगुरु अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाला, महाशय ब्रॅनम, परमेश्वर त्याच्या मंडळीत आहे. मी म्हणालो, परमेश्वर त्याच्या वचनात आहे. त्याने म्हटले, आपण इथे वाद घालण्यासाठी नाही. मी म्हणालो, मी वाद घालत नाही, मी फक्त एक विधान करीत आहे. परमेश्वर त्याच्या वचनात आहे, ते बरोबर आहे. जो कोणी त्यातून काही काढील किंवा त्यात काही घालेल, वचन म्हणते. त्याने म्हटले, अच्छा, देवाने दिले, ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला सामर्थ्य दिले आणि त्यांना म्हटले, जे काही ते पृथ्वीवर बांधतील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही. मी म्हणालो, ते अगदी सत्य आहे. त्याने म्हटले, आमच्याकडे या तत्वाच्या आधारे की आमच्याकडे पापांना मोकळे करण्याचे सामर्थ्य आहे. आणि मी म्हटले, जर तू ते त्या तऱ्हेने करशील जसे ते मंडळीला दिले होते आणि जसे त्यांनी ते केले, मी त्याचा स्वीकार करीन. जर तू करशील, येथे पाणी आहे तुझ्या पापमोचनासाठी, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्म घे. पहा, कोणाच्या सांगण्याने तुझे पापमोचन होत नाही, समजले? पाहिले, ते अगदी बरोबर आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राला चाव्यासह पहा, लक्ष द्या, त्याच्याकडे त्या चाव्या आहेत ज्याविषयी तो बोलत आहे. आणि लोकांनी म्हटले, पुरुष आणि बंधुजन हो, आम्ही तारणासाठी काय करावी? पेत्र म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा होण्यासाठी तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्म घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहे त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्यांना दिला आहे, ते बरोबर आहे. म्हणून हे सर्व काळासाठी ठरवले गेले, ते सर्व समाप्त झाले. त्याने ते केले. आता परंतु तुम्ही पाहता ख्रिस्त विरोधी आत येतो. जसे आम्ही त्याचे चित्र काढले आणि ते दाखवले, काय प्रकटीकरण आहे, बाप रे. आणि इतक्या वर्षात विचार करीत आपण पाहत आहोत की पुढे जात आहे आणि येथे ते पूर्णपणे थेट प्रभू परमेश्वर सांगत आहे. आता आणि आपण हा मध्यांतर सहाव्या आणि सातव्या अध्यायात पाहतो. आता प्रकटीकरणाचा सातवा अध्याय इथे ती घटना प्रकट करते. येथे ही घटना अशीच झालेली नाही, ते यामध्ये असेच ठेवलेले नाही. समजले? ते एका उद्देशासाठी येथे आहे आणि हे एक प्रकटीकरण आहे जे काहीतरी प्रकट करते. लक्ष द्या, कसे रहस्यमय आणि अंक गणितासारखे अगदी अचूकपणे ते पवित्र वचनात ठेवलेले आहे. समजले? तंतोतंतपणे. तुम्ही परमेश्वराच्या गणितावर विश्वास ठेवता काय? जर तुम्ही ठेवत नाही तर तुम्ही निश्चितच हरवलेले आहात. तुम्ही जगात निश्चित हरवले जाल जर तुम्ही चार किंवा सहा किंवा काहीही ठेवण्यास सुरुवात केली. याशिवाय फक्त गणिताचे शब्द एका क्रमाने असतात तर निश्चित तुमच्या दृश्यात गाय कुठेतरी झाडाच्या माथ्यावर चारा उचलत आहे. निश्चितच तुम्ही पळून जाल, कारण परमेश्वर असे करीत नाही. त्याचे संपूर्ण वचन पूर्णतः गणितात आहे. होय महाशय, परिपूर्ण, खूप परिपूर्ण असे दुसरे कोणतेही वाङ्मय लिहिलेले नाही जे गणितात इतके परिपूर्ण आहे. आता आठवा अध्याय फक्त सातव्या शिक्क्याचे दृश्य दाखवते, जेथे आणखी काही प्रकट केलेले नाही. आणखी काहीच नाही. काय हे सातव्या शिक्क्यात प्रकट केले नाही का? आता याचा प्रकटीकरणाच्या सातव्या अध्यायाशी काही संबंध नाही. तो सातवा शिक्का प्रकट करीत आहे. तो पूर्णतः निशब्द आहे. आणि जर माझ्याकडे वेळ असला मी तुम्हाला आणखी काही ठिकाणाहून हे दाखवीन. मागे उत्पत्तीपासून या सातवा अध्याय किंवा या सातव्या शिक्क्याविषयी बोललेले आहे. अगदी प्रारंभापासून उत्पत्तीमध्ये या सातव्या शिक्क्याविषयी हे शिक्के पुढे जातात. तुम्हाला लक्षात नाही का? या सकाळी या गोष्टी पुढे आणण्यात आल्या आणि आज रात्री त्यावर प्रकाश टाकला जात आहे. लक्ष द्या. आणि तुम्हाला कळते की जेव्हा ते सातव्या शिक्क्याकडे जाते ही काही प्रकट करीत नाही. होय, येशू ख्रिस्ताने स्वतः बोलताना अंत समयाविषयी सांगितले आणि जेव्हा तो आला त्याने सर्व सहा शिक्के सांगितले. जेव्हा तो सातव्या शिक्क्याकडे आला तो थांबला. पहा, हेच ते आहे की एक महान गोष्ट आहे. आता आपण येथे सातव्या अध्यायावर बोलणार आहोत. यासाठी सहाव्या आणि सातव्या शिक्क्यामध्ये दुवा साधता यावा, कारण आपल्याकडे केवळ तेच साधन आहे ज्यावर आपण पुढे जाऊ शकतो. सहाव्या आणि सातव्या शिक्क्यामध्ये इस्रायलला बाहेर बोलावले जाते. आता येथे माझे यहोवा विटनेसचे पुष्कळ मित्र बसलेले आहेत. ते सर्व आहेत किंवा होते, कदाचित त्यांच्यातील काही अजूनही यहोवा विटनेस असतील. परंतु त्यांनी सदैव महाशय रसलने 144,000 ख्रिस्ताची अलौकिक वधू म्हटले आहे. समजले? ते नाही आहेत. त्याचा मंडळीच्या युगाशी काही एक संबंध नाही. ते पूर्णपणे इस्रायली आहेत. आता आपण ते काही मिनिटातच वाचणार आहोत. आता या सहाव्या शिक्क्यामधील मध्यांतर हा 144,000 यहुद्यांना बोलावले जाणे आणि शिक्का मोर्तब करणे आहे, ज्यांना महासंकटाच्या काळात मंडळी गेल्यानंतर बोलावले गेले आहे. समजले? त्याचा मंडळीच्या युगाशी काही एक संबंध नाही. ओ, ते बोलावले गेलेले आहेत आणि ते पवित्र वचनासह पूर्णपणे मेळ खातात. दानियलाचे अंतिम 3.5 सप्ताह दानियलाच्या लोकांना दिलेले आहेत, परराष्ट्रीयांना नाही. पाहिले? दानियलाच्या लोकांना. आणि दानियल यहुदी होता. आता इस्रायलाकडे लक्ष द्या. इस्रायल फक्त तिच्या संदेष्टांवरच विश्वास ठेवते. आणि जेव्हा ते सिद्ध होतात आणि मंडळीच्या युगात पहिल्या प्रेषितांच्या मंडळीपासून प्रोटेस्टंट मंडळीत कधीच संदेष्टा नव्हता. मला सांगा तो कोण होता आणि मला तो दाखवा. कधीच नव्हता. पहिल्या प्रेषितांच्या युगात एक होता ज्यास अगाबस म्हटले गेले, जो सिद्ध करण्यात आलेला संदेष्टा होता. परंतु जेव्हा परराष्ट्रीय परमेश्वराच्या वतनात आले आणि पॉल
परराष्ट्रीयांकडे वळला. जसे काल रात्री आपण वाचले, पेत्रानंतर त्याला प्रभूपासनं प्राप्त झाले की तो परराष्ट्रीय लोकांतून त्याच्या नावासाठी त्याची वधू घेत होता. तेव्हा इतिहासाच्या पानांवर त्यांच्याकडे परराष्ट्रीय संदेष्टा कधीच नव्हता.
तुम्ही केवळ मागे इतिहासांतून पहा आणि शोधा का ते वचनाच्या अगदी विरुद्ध होईल. अगदी बरोबर आहे. जेव्हा पहिला प्राणी पुढे आला तो सिंह होता, तो संदेष्टांचा शब्द होता. जो दुसरा गेला तो त्याचे कार्य अर्पण होते. जो तिसरा आला त्याच्यामध्ये मनुष्याचा धूर्तपणा होता. परंतु अंतिम दिवसांत आपल्याला अभिवचन देण्यात आले आहे की मंडळी तो परत पुन्हा येईल ते सर्व गोष्टी ठीक करण्यासाठी ज्याचे चुकीचे मार्गदर्शन केले होते, चुकले होते, करण्याचे राहून गेले होते, अर्धवट राहिले होते. कारण येथेही भविष्यवाणी करण्यात आली होती की सातव्या दूताचा संदेश देवाची सर्व गुजे पूर्ण करी. आणि तेव्हा आपण या सर्व गोष्टींचे अध्ययन केले. आपण पाहिले की ते अगदी वचनाची सुसंगत आहे. तेच कारण आहे. आता तुम्ही कल्पना कराल हा व्यक्ती कधी दृश्यात येईल. जेव्हा तो येईल, लक्षात ठेवा, तो इतका नम्र असेल आणि अशा गोष्टी करील मंडळी त्याला ओळखणार नाही. आणि तुम्ही कल्पना करू शकाल की मंडळी अजूनही सुधारकांच्या रीतीरिवाजात आहे. काय त्या परमेश्वरापासून आलेल्या संदेष्टा स्वीकारतील जो दृढतापूर्वक त्यांच्या शिक्षणाचा किंवा संस्थांचा कट्टर विरुद्ध असेल. आता केवळ एकच व्यक्ती ते पूर्ण करू शकतो. एकच आत्मा जो कधी पृथ्वीवर होता याविषयी मी जाणतो. एक तर तो असेल तो एलिया त्याच्या समयात असेल आणि त्याची भविष्यवाणी केली होती. तो दुसरा कोणी नाही परंतु ख्रिस्ताचा आत्मा आहे. जेव्हा ख्रिस्त आला तो परिपूर्ण होता, तो संदेष्टा होता, तो संदेष्टांचा देव होता. पाहिले, समजले? ख्रिस्त पहा त्यांनी कसा त्याचा द्वेष केला, परंतु तो अगदी त्याच मार्गाने आला जसे वचनात म्हटले होते की तो येईल. परंतु तो संदेष्टा असल्या कारणाने त्यांना स्वतःला परमेश्वराच्या राज्याबाहेर, परमेश्वराचा आत्मा जो त्यांचे विचार पारखीत होता आणि इत्यादी, त्यास अशुद्ध आत्मा म्हणून निंदा केली. म्हणाले, तो एक ज्योतिषी किंवा एक सैतान आहे. एक ज्योतिषी हा एक सैतान आहे. पहा, सैतानाचा आत्मा निश्चितच. तुम्हाला माहित आहे काय? पूर्णपणे ज्योतिषी हे संदेष्टांची नक्कल करणे आहे, जे पूर्णपणे देवासमोर देवनिंदा आहे. आता लक्ष द्या, दानियेलाच्या अंतिम 3.5 वर्षाच्या वचनाशी हे अगदी सुसंगत आहे. इस्रायलाच्या विश्वासणाऱ्यांकडे लक्ष द्या. जुन्या करारात विश्वासणाऱ्यांना संदेष्टा सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सांगण्यात आले. जर तुमच्यामध्ये कोणी आत्मिक किंवा संदेष्टा असला तर मी प्रभू तुझा परमेश्वर त्याला प्रकट होईल आणि त्याच्याशी दृष्टांतांतून, स्वप्नांतून बोले. स्वप्नांचा अर्थ सांगेन. कोणाला एखादे स्वप्न पडले, संदेष्टा त्याचा अर्थ सांगू शकतो. आणि जर त्याला दृष्टांत झाला असेल तो ते सांगेल. मी स्वतःला त्याला दृष्टांतांतून आणि स्वप्नांतून प्रकट होईन. आणि जर तो जे काही बोलेल ते त्याप्रमाणे घडले तर त्या संदेष्टांच्या एका, कारण मी त्याच्या बरोबर राहीन. जर त्याप्रमाणे घडले नाही तर त्याची भीती मुळीच बाळगू नका. होय, ते बरोबर आहे. त्याच्यापासून दूर राहा, त्याला एकटे राहू दे. समजले? आता तेथे आता इस्रायल सदैव त्यावर विश्वास ठेवी. आणि काय तुम्ही पाहत नाही? कारण आता माझी इच्छा आहे की आज रात्री हा धडा तुम्ही व्यवस्थित समजावा. का? कारण ही त्यांना देवापासून मिळालेली आज्ञा आहे. मला याची काळजी नाही की परराष्ट्रीय तिथे किती पत्रके पाठवतील आणि वाटतील. मला त्याची पर्वा नाही की तुम्ही आपले बायबल खाकेत घालून तिथेही इस्रायलवर फिरा, हे ते किंवा आणखी काही सिद्ध करा. परंतु ते कधीच संदेष्टाला सोडून काहीच स्वीकारणार नाही. ते अगदी बरोबर आहे. कारण संदेष्टा हाच एक आहे जो दैवी वचन घेऊ शकतो आणि ते त्याच्या स्थानी ठेवू शकतो आणि सिद्ध झालेला संदेष्टा होऊ शकतो. ते त्याचा विश्वास करतील, ते बरोबर आहे. जसे मी बेंटन हार्बर येथे एका यहुद्यांशी बोलत होतो, जेव्हा जॉन राईन जो आयुष्यभर आंधळा होता त्याला दृष्टी मिळाली. त्यांनी मला तेथे दाविदाच्या घरी नेले आणि हा रब्बी त्याच्या मोठ्या दाढीसह बाहेर आला. त्याने म्हटले, कोणत्या अधिकाराने तू जॉन राईनला त्याची दृष्टी दिली? मी म्हणालो, देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने. त्याने म्हटले, परमेश्वराला पुत्र व्हावा ही गोष्ट दूर आहे. समजले? आणि तो म्हणाला, तुम्ही लोक परमेश्वराला 3 तुकड्यात तोडू शकत नाही आणि त्याला यहुद्यांना देऊ शकत नाही. त्याच्यातून 3 परमेश्वर बनवून तुम्ही मूर्तीपूजकांचा समूह आहात. मी म्हणालो, मी त्याला 3 तुकड्यात कापले नाही. मी म्हणालो, रब्बी, काय तुमच्यासाठी ही विचित्र गोष्ट होणार नाही की तुम्ही ज्या संदेष्टांवर विश्वास करता ते तुम्हाला काही चुकीची गोष्ट सांगतील. तो म्हणाला, आमचे संदेश ते काहीच चुकीचे सांगत नाहीत. मी म्हणालो, यशया 9:6 कोणाविषयी बोलत होता? तो म्हणाला, मसीहा. मी म्हणालो, मग मसीहा मनुष्य संदेष्ट असेल, बरोबर आहे? म्हणाला, होय महाशय, ते खरे आहे. मी म्हणालो, मला दाखवा येशू येथे कुठे कमी पडला.
त्याने म्हटले, मी म्हणालो, मसीहा संदेष्टाचे परमेश्वराशी काय नाते असेल? त्याने म्हटले, तो परमेश्वर असेल. मी म्हणालो, ते बरोबर आहे, आता तुम्ही वचनावर आले आहात.
अशा प्रकारे माझी सहायता करा. ती यहुदी तेथे उभा होता आणि अश्रू त्याच्या गालावरून खाली येत होते. म्हणाला, मी तुझे नंतर कधी ऐकेल? मी म्हणालो, रबी, काय तू यावर विश्वास ठेवतोस काय? आणि तो म्हणाला, पहा, त्याने म्हटले, परमेश्वर या दगडांमधून अब्रामाची लेकरे उभी करण्यास समर्थ आहे. मला कळले की तो नवीन करारांतून बोलत होता. मी म्हणालो, बरोबर आहे रब्बी, आता त्याविषयी काय? त्याने म्हटले, जर मी त्याचा प्रचार केला मला तिथे खाली काढण्यात येईल. तुला माहीत आहे त्यांची जागा तिथे टेकडीवर आहे, खाली रस्त्यामध्ये माझी भाकरी मागत असेल. मी म्हणालो, मला तिथे खाली माझी भाकरी मागावी लागेल तरी चालेल. तुम्हाला ठाऊक आहे, यहुद्यांचा हात अजूनही पैशावर आहे. पाहिले, समजले? मला किंबहुना आणि त्याचे नाव सोन्यामध्ये त्यावर. मी म्हणालो, त्याऐवजी मला तेथे खाली खारे कुरमुरे बिस्किटे खाईन आणि झऱ्याचे पाणी पित राहीन. पण मला ठाऊक असेल की मी देवाबरोबर ऐक्यात व सत्यात आहे. येथे माझे नाव त्या इमारतीवर सोनेरी अक्षरात असण्यापेक्षा आणि प्रभूपासून दूर असण्यापेक्षा मला ते ठाऊक आहे. तो अधिक माझे ऐकणार नाही म्हणून आत निघून गेला. परंतु तुम्ही देवाला 2 किंवा 3 भागात विभागू शकत नाही. जसे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आणि 3 देव बनविले आणि ते एका यहुद्याकडे दिले, त्याची सर्वात प्रथम आज्ञा ही आहे की तुला मज पुढे अन्य देव नसावे. मी तुझा प्रभू, तुझा देव आहे. येशू काय म्हणाला? येशूने म्हटले, हे इस्रायला, ऐक, मी प्रभू तुझा परमेश्वर जो एकच देव आहे, 3 नाही. तुम्ही त्यांना ते कधीच देऊ शकत नाही. नाही, आजत गायत कोणताही संदेष्टा 3 देवाविषयी बोलला नाही. नाही, कुठेच नाही. तुम्ही त्याविषयी कधीच ऐकले नाही. नाही महाशय, ते मूर्तीपूजक आणि इतर राष्ट्रांकडून आले आहे. होय महाशय, लक्ष द्या. परंतु हे संदेष्ट येतील. इतकेच नाही, ते संदेष्टे आता प्रकटीकरण 11 आहे. आपण त्याचा काही भाग वाचला आहे आणि जसे तुम्ही त्याचे अध्ययन टेप आणि अशा गोष्टींवर करता, मला वाटते की तुम्ही ते वाचावी. ते पूर्णतः संदेष्टांच्या चिन्हावर सिद्ध केलेले संदेष्टे आहेत, तेव्हा इस्रायल त्यांचे ऐकणार आहे. आता तुम्ही माझ्या यहोवा विटनेच्या मित्रांनो, आता हे समजून घ्या, 144,000 वधूशी काही एक संबंध नाही. तेथे पवित्र शास्त्रांतील एकही वचनाचा बिंदूचा त्याला आधार नाही. नाही महाशय, ते नाही. ते यहुदी आहेत जे निवडलेले आहेत. त्यांना दानियलाचा 70 सप्तकांतील अंतिम 3.5 वर्षांच्या समयात बोलवण्यात येते. आता ते मी हा संदर्भ नेहमी देत असतो. तुम्ही जे सर्व लोक येथे आहात तुमच्यासाठी नाही, परंतु या टेप सर्वत्र जातात. तुम्हाला समजले? आणि तुम्ही ते समजता. तुम्ही मला हा संदर्भ देताना ऐकता, हे त्या उद्देशासाठी आहे. लक्ष द्या, आता पहा त्यांना कसे आंधळे केले गेले. तुम्ही पाहता की कसे त्यांना येशू किंवा परमेश्वरला यहुद्यांना आंधळे करावे लागले. यासाठी त्यांनी येशूला ओळखू नये. जर त्यांना ठाऊक असते, जर त्यांना केवळ ठाऊक असते की त्याने केलेली चिन्हे पाहून जर ते त्यांच्या योग्य स्थितीत असते, जसे ते पूर्वी नियमशास्त्राच्या अधीन होते, जेव्हा परमेश्वराने त्यांना संदेष्टाविषयी आज्ञा केली आणि त्यांनी पाहिले की येशूने ते केले आणि त्यांनी म्हटले हा मसीहा आहे, तसे का होते? ते त्या समयात ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली होती, त्याचे प्रेषित आणि इतर, त्यांनी ते पाहिले आणि ते ओळखले. त्यांच्यातील इतरांनी का नाही? पहा, त्यांना आंधळे केले होते. ते त्याला पाहू शकले नाही. अजूनही ते पाहत नाही आणि ते हे तोपर्यंत पाहणार नाही जोपर्यंत ते एक राष्ट्र म्हणून एका वेळेस जन्मास येत नाही. वचन पडू शकत नाही. लक्षात ठेवा, वचन पडू शकत नाही. याची पर्वा नाही की तुम्ही किती भावनायुक्त आहात आणि काय सर्व घडत आहे, तरीही ते वचन पडू शकत नाही. ते अगदी तशाच प्रकारे घडणार जसे देवाने सांगितले होते. समजले? आता आपल्याला समजले आहे की या गोष्टी घडल्याच पाहिजे आणि हेच कारण आहे की त्यांनी येशूला ओळखले नाही. जेव्हा त्यांना स्वतःला एक संदेष्टा म्हणून प्रकट केले, अगदी ती लहानशी शमरुणी स्त्री तेथे विहिरीपाशी उभी होती. तो कधीही शमरुणात गेला नव्हता. तो फक्त वर गेला. म्हणाला, त्याला त्या मार्गाने जाण्याची गरज आहे. आणि तो तेथे वर गेला आणि तेथे ती लहानशी स्त्री होती. आणि त्या दिवसातल्या धार्मिक धर्मगुरु आणि गोष्टींपेक्षा तिची ती सुवार्ता स्वीकारण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत होती. तिने ते केले निश्चितच. आता समजले?
परंतु या त्यांच्या सर्व नकारांना तोंड देत तरीही त्यांच्यातील एक अतिशय उदात्त मनुष्याने स्वीकारले की त्यांना माहीत होते की तो एक देवापासून पाठविलेला शिक्षक होता.
फार समय झाला नाही मी दक्षिणी प्रांतांतील सर्वात चांगल्या डॉक्टरमधील एकाशी त्याच्या कार्यालयात बोलत होतो. लुईसविलेतील एक अतिशय चांगला विशेष तज्ञ, एक खरा विचारशील मनुष्य. आणि मी त्याला म्हटले, मी म्हणालो, डॉक्टर, मी तुला एक प्रश्न विचारू इच्छितो. तो म्हणाला, ठीक आहे. मी म्हटले, मी तुझे वैद्यकीय चिन्ह काठी पाहिली, तुमच्या त्या खांबावर एक साप गुंडाळलेला आहे, त्याचा काय अर्थ आहे? त्याने म्हटले, मला माहीत नाही. आणि मी म्हणालो, ते हे दर्शविते, ते दैवी आरोग्याचे चिन्ह आहे. जेव्हा मोशेने रानात पितळी सर्प उंचावला, पहा, जे केवळ एक चिन्ह प्रतीक होते, केवळ खऱ्या ख्रिस्ताचे प्रतीक होते. आता आज औषध हे दैवी आरोग्याचे प्रतीक आहे. आणि जरी त्यांच्यातील कित्येक जण यावर विश्वास ठेवित नाहीत, खरे चांगले डॉक्टर्स यावर विश्वास ठेवतात, परंतु त्यांच्यातील काही जण त्यावर विश्वास ठेवित नाही, परंतु ते चिन्ह जे ते धरतात सर्व समर्थ देवाच्या सामर्थ्याचे निदर्शक आहे. ते विश्वास ठेवू इच्छितात किंवा नाही पाहिले, ते खरे आहे. वैद्यकीय चिन्हावर येथे पितळी सर्प खांबावर टांगलेला आहे. आता या यहुद्यांकडे पहा. आता अंधत्वाची पट्टी या लोकांच्या डोळ्यावर होती, ते काहीच करू शकत नव्हते. ती तेथे होती आणि परमेश्वराने ती तेथे ठेवली होती. आणि तेथे त्यांना दिलेल्या संदेष्टाच्या येण्याच्या वचनाच्या समयापर्यंत होते. तुम्ही मिशनरी पाठवू शकता, तुम्ही तुम्हास हवे ते करू शकता. इस्रायल जोपर्यंत हे संदेश ते दृश्यावर येत नाही तोपर्यंत कधीच बदलले जाणार नाही. आणि ते परराष्ट्रीय मंडळीच्या स्वर्गरहणानंतर होईल. यापेक्षा अधिक बैलाचे युग सिंहाचे बोलावणे ग्रहण करू शकत नाही, कारण परमेश्वराने त्याच्या वचनात सांगितले आहे की बैलाचा आत्मा निघून गेला आहे. आणि सुधारकाच्या युगात एक मनुष्य निघून गेला. समजले? तुम्ही फक्त तीच एक गोष्ट आहे जे तुम्ही ते स्वीकारू शकता. आणि आता त्यांना आंधळे केलेले आहे, तेच सर्व काही आहे. आता लक्ष द्या, परंतु ते युग येणार आहे जेव्हा परराष्ट्रीयांचे युग समाप्त होईल. तेथे एक वृक्ष आहे आणि त्याचे मूळ यहुदी होते आणि ते तोडले गेले होते आणि परराष्ट्रीयांना रानटी जैतुनाच्या वृक्षात कलम केले गेले होते आणि ते त्याचे फळ देत आहे. आता जेव्हा ती परराष्ट्रीय वधू कापली जाईल, ते वधूचे झाड ज्याविषयी मी बोललो आणि ते परमेश्वराच्या उपस्थितीत वर घेतले गेले आहे, परमेश्वर अविश्वासी परराष्ट्रीयांना नष्ट करील. येथे या बाजूला मूर्ख कुमारी आणि पुन्हा कलम करी, त्याने ते करण्याचे अभिवचन दिले आहे. आणि त्या समयापर्यंत तुम्हाला फक्त जाणणे आहे कुठे. जर तुम्हाला माहीत आहे तुम्ही कुठे जात आहात, तर ठीक आहे, सर्व ठीक आहे. जर तुम्हाला माहीत नाही का तुम्ही अंधकारात अडखळत आहात, आता तेव्हाच त्या समयात जेव्हा यहुदी बदलले जातील. आता मंडळीच्या युगाप्रमाणे अभिषिक्त अभिवचनाच्या सामर्थ्याखाली ते ख्रिस्ताला स्वीकारतील, परंतु आता नाही, जेव्हा परराष्ट्रीय लोक आत आहेत. आता आपण पाहू शकतो की कुठल्या प्रकारचा संदेश हे दोन संदेश प्रकटीकरणाच्या 11व्या अध्यायात प्रचार करतील. आता तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की ते काय करणार आहेत, कारण उर्वरित किंवा 144,000 पूर्वनियुक्त परमेश्वराचा शिक्का घेतात. आपण वाचूया. आता खरे लक्षपूर्वक ऐका. आता माझी इच्छा आहे की तुम्ही जर शक्य असेल तर माझ्या सोबत वाचावे, कारण मी थोडक्याच क्षणात आज संदर्भ तुम्हाला देणार आहे. 7वा अध्याय आता ते 6व्या आणि 7व्या शिक्क्यामध्ये आहे. यानंतर या गोष्टी हे शिक्के. 6वा शिका फोडला गेला आणि तो महासंकटाचा समय आहे. सर्वजण ते आता समजत आहात काय? 6वा शिका फोडला होता आणि महासंकटाला सुरुवात झाली होती. ह्यानंतर काय? ह्यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरीत होते, 4 देवदूत. आणि मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिले. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला
व झाडांना उपद्रव करू नका.
वधू
नाही, दासांना. पुत्र नाही, दासांना. इस्रायल हा नेहमीच देवाचा सेवक होता. मंडळी पुत्र आहे. पहा, जन्माद्वारे इस्रायल त्याचा दास आहे. सगळीकडे पहा, ते सदैव असेच आहे. अब्राहम त्याचा दास होता. आपण दास नाही, आपण लेकरे आहोत. पुत्र आणि कन्या होय, आपल्या देवाचे त्यांच्या कपाळावर. आता लक्ष द्या, आपला देव त्यांच्या कपाळावर. आणि ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. आता मला वाटते या वचनाकडे लक्षपूर्वक ऐकावे. आणि इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 144,000 शिक्का मारण्यात आला. त्याने त्यांना योग्य नावे दिली. आता जर येथे कोणी ब्रिटिश इस्रायली जाणणारा बसलेला असेल, लक्षपूर्वक ऐका की कसा हा भेद उघडला जातो. बघा, यहुदा वंशांपैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. वंशाला बोलावले. रोबेन वंशापैकी 12,000, गाद वंशांपैकी 12,000. पहा तुमच्या, आता तुमच्या वंशाकडे पहा. आणि आशेर वंशापैकी 12,000, नफ्ताली वंशापैकी 12,000, मनश्य वंशापैकी 12,000, आणि शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशांपैकी 12,000, इस्साखार वंशापैकी 12,000. इस्साखार मला वाटते तुम्ही तसे उच्चारता. जबलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामिन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. आता तेथे 12 वंश आहेत. एका वंशांतून 12,000, 12 × 12 पट किती? 144,000. आता पहा, ते सर्व इस्रायलचे वंश आहेत. आता लक्ष द्या, ह्यानंतर आता येथे दुसरा समूह येतो. आता वधू गेलेली आहे, आपल्याला ते ठाऊक आहे. परंतु हा समूह येताना पहा, यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारी यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र जगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. आणि सर्व राष्ट्रे तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडले व देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. आणि तेव्हा वडील मंडळापैकी एकाने, आता तो येथे वडील मंडळासमोर आहे कारण आपण त्याला सर्व शिक्क्यामधून पाहिले आहे. आणि वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, हे कोण आहेत? आता योहान यहुदी असल्यामुळे त्याच्या स्वतःच्या लोकांना ओळखले. त्याने त्यांना वंशाच्या रूपात पाहिले. हे बरोबर आहे का? त्याने ओळखले आणि प्रत्येक वंशाला पुकारले. परंतु आता जेव्हा त्याने हे पाहिले तो अचंबित झाला. आणि वडिलांना ते माहीत होते म्हणून तो म्हणाला, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? योहान आता उत्तर देत आहे. आणि मी त्याला म्हटले, प्रभू, हे तुला ठाऊक आहे. योहानाने त्यांना ओळखले नाही. पहा, सर्व जाती, भाषा आणि राष्ट्र. आणि त्याने मला म्हटले, हे, तो मला म्हणाला, मोठ्या संकटांतून येतात ते हे आहेत. दुसऱ्या शब्दांत महासंकट. आणि यांनी आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करीतात. आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तहानलेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. आता आपण उघडूया, शिक्क्याकडे जाऊया. काय तुम्ही पाहिले ते प्रथम होते. आता आपण सुरुवात करूया इस्रायल. आणि तेव्हा आपण शुद्ध झालेली मंडळी पाहतो. वधू नाही, महासंकटाद्वारे शुद्ध झालेली मंडळी. पहा पहा, मोठ्या संख्येने खऱ्या प्रामाणिक अंतकरणाचे लोक,
त्या महासंकटाच्या काळांतून येथे बाहेर आले. ती मंडळी नाही, ती गेलेली आहे वधू, तेथे मंडळी आहे. आता आपण थोडा वेळाने पाहतो, येशूने म्हटले की राजासन मांडले जाईल आणि कसे ते प्रत्येक जण न्यायात उभे राहतात. आता पाहतो की हे लोक जिवंत देवाच्या शिक्क्याने मोहरबंद केलेले होते. हे बरोबर आहे. हे यहुदी, जिवंत देवाचा शिक्का काय आहे?
आता आम्ही कोणाला काही सांगत नाही, कोणत्या भावना दुखवित नाही. मी फक्त सांगत आहे. पहा, तुम्हाला ठाऊक आहे की कित्येक विद्वान ज्यांनी यावर लिहिले आहे ते वाचल्यावर ते दावा करीतात की येथे हा समूह रक्ताने धुतलेला ही वास्तवात वधू आहे. तुम्हाला ठाऊक आहे की कित्येक विद्वान असाही दावा करीतात की 144,000 हे वधू आहेत. काय येथे काहीतरी चुकीचे बसविलेले आहे? ठीक येथे, कारण तेथे आता काहीतरी चुकीचे आहे.
लक्ष द्या, आमचे ऍडव्हान्टिस्ट बंधूजन म्हणतात की देवाचा शिक्का म्हणजे शब्बात दिवस पाळणे आहे. तुम्हाला ते ठाऊक आहे, परंतु मला यावर एक पवित्र वचनाचा भाग पाहिजे जो दाखवितो की शब्बात किंवा शब्बात दिवस पाळणे हा देवाचा शिक्का आहे. समजले? ही फक्त कोणीतरी कल्पना आखलेली आहे. परंतु जर तुम्ही इफिसकरासपत्र 4:30 वाचले, ते म्हणते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. होय महाशय, जेव्हा मध्यस्थीचे कार्य समाप्त होते आणि तुम्ही येता, ख्रिस्त त्याच्या स्वकीयांना सोडवण्यासाठी येतो. तुम्ही मुद्रित झालेले आहात जोपर्यंत पुढील संजीवन येत नाही. जेव्हा एकदा तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित झालेले आहात, हे पूर्ण झालेले कार्य आहे की परमेश्वराने तुमचा स्वीकार केलेला आहे आणि त्यापासून दूर जाणे नाही. तुम्ही म्हणता, ठीक आहे, माझ्याकडे तो होता आणि मी दूर गेलो. नाही, तुमच्याकडे तो नाही. परमेश्वराने म्हटले, मुक्तीच्या दिवसापर्यंत तो तुमच्यासह आहे. आता तुम्ही फक्त त्याच्याबरोबर वाद घालता आणि तुम्हाला ठाऊक आहे याचा अर्थ काय आहे. तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत लक्ष द्या, जसे ते तेथे होते, कारण ते निवडीप्रमाणे शेष असे होते. हे यहुदी आता निवडीप्रमाणे शेष असे आहे. यहुद्यांसाठी एलियाच्या प्रथम सेवकाईच्या दिवसांत जेथे 7,000 विश्वासी परमेश्वराने वेगळे ठेवले होते, आता ते या उरलेल्या समयात 144,000 यांच्या निवडीप्रमाणे येत आहेत. त्या समयाचा संदेशावर विश्वास ठेवण्यासाठी 144,000 आहेत. आता तुम्ही म्हणाल, ओ आता एक मिनिट भाऊ, मला या निवडीविषयी ठाऊक नाही. बरे, मी तेथे ते कधीच वाचले नाही. ठीक आहे, आता आपण पाहूया की हे बरोबर आहे की नाही. आपण परत मत्तयकडे वळूया आणि येथे खाली जाऊया आणि शोधूया की आपण याविषयी कुठेतरी काही थोडेसे सापडते का पाहूया. मी आता विश्वास करीतो की मी बरोबर आहे. मी ते येथे लिहून ठेवलेले नाही, परंतु सहज माझ्या मनात आले. आपण शेवटून घेऊया 30वे वचन, जेथे काल रात्री आपण पाहिले 6व्या शिक्क्याच्या शेवटी 30व्या वचनात. आता आपण ते वाचूया आणि पाहूया की आपल्याला 31व्या वचनाकडे जायचे आहे. समजले? ते मनुष्याच्या पुत्राला गौरवात येताना पाहतील. आता 31वे वचन, कर्णाच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांस पाठविल आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या चारही दिशांकडून जमा करतील. जे निवडलेले आहेत ते बाहेर येतील. हे काय आहे? आणि महासंकटाचा समय. परमेश्वर त्याच्या निवडलेल्यांस बोलावी आणि त्या समयात ते निवडलेले यहुदी आहेत. बायबल त्याविषयी बोलते, पॉल त्याविषयी बोलतो, निवडीप्रमाणे. ते निवडीप्रमाणे 144,000 असतील जे या संदेशावर विश्वास करतील. अक्षरशः तेथे असलेल्या लाखो लोकांतून. एलियाच्या भविष्यवाणीच्या दिवसात पलिस्टना तेथे लाखो लोक होते आणि लाखोंतील 7,000 वाचले होते. आता निवडीप्रमाणे जेथे लाखो यहुदी जन्मभूमीत एकत्र होत होते ते एक राष्ट्र बनत असे, तेथे लाखो असतील, परंतु फक्त 144,000 निवडलेले घेतले जातील. ते संदेश ऐकतील.
तीच गोष्ट परराष्ट्रीय मंडळीत आहे. तेथे वधू आहे आणि ती निवडलेली आहे आणि त्याला निवडीप्रमाणे बोलावले जाईल. लक्ष द्या, हे सर्व तंतोतंत मंडळीला निवडलेल्या विश्वासणाऱ्यांस दर्शविते. दुसरे विश्वास ठेवित नाहीत, तुम्ही फक्त ते सांगू शकता. तुम्ही एखाद्या मनुष्याला सत्य सांगा आणि ते वचनाद्वारे सिद्ध केलेले असू द्या आणि नंतर प्रकट केलेले, तो म्हणतो मी त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही फक्त त्याद्वारे आणखी मूर्ख होऊ नका. येशूने सांगितले तसे करू नका. म्हणाला ते डुकरणी पुढे मोती टाकण्यासारखे आहे. समजले? म्हणाला त्यांना एकटे राहू द्या, ते वळतील आणि तुम्हाला त्यांच्या पायाखाली तुडवतील. ते तुमची थट्टा करतील. तेथून दूर जा आणि त्यांना सोडा. जर आंधळा आंधळ्याला वाट दाखवेल. फार समय झाला नाही, मी एका मनुष्याकडे गेलो, किंबहुना तोच माझ्याकडे आला. तो सभोवती सर्वत्र दैवी आरोग्याविरुद्ध वादविवाद करीत होता आणि तो वर आला आणि तो म्हणाला मी तुझ्या दैवी आरोग्यावर विश्वास ठेवत नाही. मी म्हणालो माझ्या मला वाटते त्याने काही फायदा होणार नाही, कारण माझ्याकडे काही नाही. आणि तो मी म्हणालो परंतु परमेश्वर परिपूर्ण आहे. तो म्हणाला तेथे अशी काही गोष्ट नाही. मी म्हणालो तू हे सांगण्यासाठी खूप उशीर केला. होय, तू ज्यासाठी खूप वेळ थांबला, तू काही वर्षांअगोदर वाद केला असता. परंतु आता हे दुसरे युग आहे, पहा तेथे लाखो साक्षी देण्यासाठी आहेत. मी म्हणालो तू आता हे बोलण्यास खूप उशीर केला आहे. त्याने म्हटले, तो म्हणाला अच्छा, मी त्यावर विश्वास ठेवत नाही. तू काय करतोस याची मी पर्वा करीत नाही. मी म्हटले निश्चितच नाही, तू करू शकत नाही. समजले? त्याने म्हटले मला आंधळे कर. म्हणाला जर तुझ्याकडे खरोखरीच पौलासारखा पवित्र आत्मा आहे, म्हणाला मला आंधळे कर. मी म्हणालो मी ते कसे करू शकतो जेव्हा तू अगोदरच आंधळा आहेस. मी म्हणालो तुझ्या पित्याने तुला सत्यापासून आंधळे केले आहे. मी म्हणालो तू आधीच आंधळा आहेस. आणि त्याने म्हटले मी विश्वास ठेवणार नाही, मी पर्वा करीत नाही की तू काय करू शकतो, तू किती पुराव्याने सिद्ध करू शकतो किंवा यासारख्या काही गोष्टी. मी अजूनही यावर विश्वास ठेवत नाही. मी म्हटले निश्चितच ते अविश्वासणाऱ्यांसाठी नाही, ते फक्त विश्वासणाऱ्यांसाठी आहे. हेच ते आहे. समजले? ते काय आहे? पहा, तुम्हाला त्याच वेळेस समजते. निवड नाही, यामुळे मुळीच मूर्ख बनू नका. येशूने तीच गोष्ट केली. त्याने म्हटले त्यांना एकटे राहू द्या. जर आंधळा आंधळ्यास वाट दाखवेल ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय? परंतु जेव्हा तो त्या शूद्र वेशेकडे आला तेथे आग लागली. ते काय आहे? ते निवडलेले बीज तेथे होते. पहा, तिने ते तत्क्षणी पाहिले. जेव्हा ते पेत्राकडे आले तेथे निवडलेले बीज होते. पहा, आणि त्यांनी ते पाहिले आणि जे सर्व पित्याने दिलेले आहे भूतकाळ मला दिलेले आहे ते माझ्याकडे येतील. ओ माझ्या देवा, मी त्यावर प्रेम करतो. ओय महाशय, लक्ष द्या, विश्वासणारे त्यावर विश्वास ठेवतील, अविश्वासणारे यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. म्हणून आता जर कोणी सर्प वंश आणि अशा गोष्टींविषयी वादविवाद करू इच्छितात आणि तुम्ही त्यांना दाखवायचा प्रयत्न केला, ते हे ऐकणार नाही, फक्त निघून जातील. त्यांना एकटेच राहू द्या. समजले? परमेश्वर वादविवाद करीत नाही, त्याची लेकरेही वादविवाद करीत नाहीत. लक्ष द्या, परमेश्वराचे 100,000 आणि 44,000 निवडलेले यहुदी स्वापदाला, त्याच्या संप्रदायाला किंवा मूर्तींना किंवा कुठल्याही गोष्टींना नमन करीत नाही. जरी त्यांचे राष्ट्र त्या समयी करारामध्ये होते, इस्रायल करारामध्ये आहे, परंतु येथे 144,000 आहे जे ते करणार नाहीत, ते निवडलेले आहेत. तशीच गोष्ट आता येथे परराष्ट्रीय मंडळीमध्ये आहे. तो एक निवडलेला समूह आहे. तुम्ही त्यांना त्या प्रकारच्या लोकांमध्ये ओढू शकत नाही. ते यावर विश्वास ठेवणार नाही. नाही महाशय, जेव्हा प्रकाश एकदा त्यांच्यावर पडतो त्याच वेळी सर्व गोष्टी ठीक होतात. ते हे घडताना पाहतात, नंतर ते प्रकट होताना आणि सिद्ध होताना पाहतात आणि ते खाली बायबलमध्ये पाहतात, त्या वचनात पुढे घडताना पाहतात. ठीक आहे, तुम्ही केवळ तुम्ही त्यांच्याबरोबर मूर्ख होण्याचे सोडून द्या, कारण ते यावर विश्वास ठेवतात. हेच सर्व आहे. जरी ते हे समजवू शकत नाही, परंतु त्यांना ठाऊक आहे, ते त्यांच्याकडे आहे. म्हणून जसे मी म्हणतो तेथे खूप गोष्टी आहेत ज्या मी समजवू शकत नाही, परंतु मला ठाऊक आहे की ते कसेही करून खरे आहेत. ओ ठीक आहे. हा समय 6व्या व 7व्या शिक्क्यामधील होता. तो या लोकांना बोलावतो. त्याच्याविषयी येशूद्वारे मत्ते 24 अध्याय आणि 31व्या वचनात बोलतो. पहा, जे आताच आपण वाचले आहे, या तुतार्या दोन साक्षीदार आहेत. जेव्हा तुतारी वाजते ती दोन साक्षीदारांची तुतारी कृपेच्या समयाची यहुद्यांसाठी आहे. एक तुतारी वाजली. तुम्ही लक्ष द्या, एक तुतारी वाजली. तो म्हणाला आणि करण्याचा नाद झाला. आता येथे 31व्या वचनाकडे लक्ष द्या.
Not one, करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांस पाठवी. एक नाही, पहा तेथे दोन आहेत. ते काय आहे? जेव्हा परमेश्वर बोलण्यास सज्ज होतो तेथे करण्याचा नाद होतो. ती सदैव त्याची वाणी असते. पहा, ती युद्धासाठी बोलावते. परमेश्वर बोलतो. हे दूत करण्याच्या नादासह पुढे येतील. आणि तुम्ही लक्ष दिले काय? अंतिम दूताच्या संदेशावेळी कर्ण वाजतो. पहिल्या दूताचा संदेश एक कर्ण वाजला. दुसऱ्या दूताच्या वेळी एक कर्ण वाजला. जेव्हा तो ते बाहेर पाठवतो, लक्ष द्या. परंतु जेव्हा शिक्के जाहीर केले गेले, ते सर्व एक महान दैवी गोष्टीत होते. लोकांचा समूह बोलवण्यासाठी तेथे एक करण्याचा नाद झाला होता आणि सात शिक्के फोडण्यात आले होते.
लक्ष द्या, ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या यहुद्यांस चारही दिशांकडून जमा करतील. जसे आपण पाहिले, त्याने सहा शिक्क्यांचा उल्लेख केला, परंतु सातव्या शिक्क्याचा केला नाही. त्याने येथे कधीही सातव्या शिक्क्याविषयी कुठेही काहीही सांगितले नाही. थेट 32व्या वचनाकडे पहा. दृष्टांताकडे वळा. निवडलेल्या यहुद्यांस बोलावण्याच्या समयी आता येथे लक्ष द्या. आणि तो दूतांना करण्यासह पाठवी आणि निवडलेल्यांस आकाशांच्या चारही दिशांकडून जमा करतील.
आता तो सुरुवात करतो. पहा, तो येथे सातव्या शिक्क्याविषयी काही एक सांगत नाही. समजले? तो सहाव्या शिक्क्याविषयी बोलला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. परंतु लक्ष द्या. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल असतात, तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. तो शेवटचा तो प्रश्न त्यांनी त्याला विचारला. आणि या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? जेव्हा तुम्ही या यहुदी लोकांना पाहता, जेव्हा तुम्ही या इतर गोष्टी घडताना पाहता, तुम्हाला माहित आहे काय घडत आहे. आता जेव्हा तुम्ही या यहुदी लोकांना पाहता, तो यहुदांशी बोलत आहे. आता लक्ष द्या की तो कोणा संगती बोलत आहे? परराष्ट्रांची? यहुदांशी? यहुदांशी. समजले? आता तो म्हणाला, तुमचा माझ्या नावासाठी सर्व राष्ट्रे द्वेष करतील. आणि अशाच प्रकारे पुढेही. आता जेव्हा त्याने म्हटले, तुम्ही या यहुद्यांना पलीकडे पुढे उमलताना पाहता, तेव्हा तो इस्रायल पुन्हा तिच्या देशाकडे वळण्यास सुरुवात केली. जेव्हा ती तेथे जाते, मंडळी स्वर्गर होण्यासाठी तयार आहे, तेथे जुने जगाच्या अंतासाठी फक्त 3.5 वर्षे उरली आहेत. आणि ती गोंधळात जाते आणि 1000 वर्षाचा काळ येतो नवीन पृथ्वीसाठी. म्हणाला, दारापाशी आहे. आता पृथ्वीवरील 1000 वर्षे देवासाठी फक्त एक दिवस आहे. आणि 3.5 वर्षे ती किती असतील? देवाच्या वेळेमध्ये कित्येक सेकंद. तेच कारण आहे की त्याने म्हटले, तो दाराशी आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. काय काय पूर्ण होणार नाही? त्यांनी सदैव पृथ्वीवरील यहुद्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे. ते तसे कधीच करू शकणार नाहीत. परंतु लक्ष द्या, ही पिढी यहुद्यांना परतताना पुन्हा पलिस्तानात येताना पाहिल. ती पिढी या गोष्टी घडताना पाहिल. आणि आताच 2 वर्षामागे ती एक परिपूर्ण राष्ट्र तिच्या स्वतःच्या मुद्रेसहित बनली आहे. आणि जे काही तेथे त्या स्थितीत ती आहे. आता मित्रांनो, आपण कुठे आहोत? शिक्के आणि सर्व गोष्टी उघडत आहेत. आता आपण येथे मध्ये आहोत. हे तेथे आहे. पहा, आपण कुठे बसलो आहोत. मी आशा करीतो तुम्ही ते समजत आहात. माझ्याकडे कुठलेही शिक्षण नाही. मला ठाऊक आहे मी कशाविषयी बोलत आहे. परंतु कदाचित मला ते समजवता येऊ शकत नाही. समजवता तुम्हाला अर्थ समजवण्यासाठी. परंतु मी आशा करीतो की परमेश्वर या मिश्र वचनाला घेतो आणि त्यांना विभागतो. पाहिले? आणि तुम्हाला समजते की ते काय आहे. कारण तो आपण धाराशी आहो. आपण येथे वेळेवर आहोत. आता लक्ष द्या. पहा, आताच तो या यहुद्यांकडे वळतो आणि अंतिम समयी तो काय घडणार आहे ते सांगतो. आपणही ते आता जाणतो. आपल्याला माहित आहे. आपण चांगल्या रीतीने जाणतो की वंश विखरलेले आहेत. ते 2500 वर्षापासून आहेत. त्यांच्याविषयी भविष्यवाणी केली होती की ते 4 वाऱ्यांनी विखरतील. तुम्हाला ते माहित आहे ना? आपल्याला ते ठाऊक आहे. कारण आपणास मागे जाऊन पाहावे लागणार नाही. कारण माझ्याकडे येथे खरी महत्वाची गोष्ट आहे जी माझी इच्छा आहे की तुम्ही पाहावी. तुम्ही खूप थकण्याआधी आणि मी थकलो आहे. लक्ष द्या, आपणाला ठाऊक आहे अगदी प्रत्येक वंश ते वंशाचे कालगणना शास्त्र आहे.
किंवा तुम्ही त्यास जे काही संबोधू इच्छिता किंवा भूरचनाशास्त्र किंवा वंशांची स्थिती आता एकत्र नाही, ते सगळीकडे विखरलेले आहेत.
यहुदी यरुशलमेत एकत्रित होत आहेत, हो की नाही? ते त्यांचे वंशही जाणत नाही, त्यांच्याकडे आणखी वंशाचे झेंडे नाहीत किंवा काहीही, जे सर्व त्यांना ठाऊक आहे की ते यहुदी आहेत. ह्या स्थितीत सर्व जगभर असण्याची त्यांच्याविषयी भविष्यवाणी केली गेली होती.
आता त्यांची पुस्तके नष्ट करण्यात आली आहेत, त्यांना ठाऊक नाही. तुम्ही म्हणता तुम्ही कोणत्या वंशाचे आहात, मला ठाऊक नाही. कुठला वंश, मला ठाऊक नाही. एक बन्यामिन वंशाचा, एक या वंशाचा आणि एक त्या वंशाचा, त्यांना ठाऊक नाही की ते कुठले आहेत. त्यांची पुस्तके युद्धाद्वारे नष्ट करण्यात आली आणि 2500 वर्षे होऊन गेली. त्यांना केवळ इतकेच ठाऊक आहे की ते यहुदी आहेत बस. म्हणून त्यांना ठाऊक आहे की ते त्यांच्या जन्मभूमीत पुन्हा आले आहेत. ते अजूनही, लक्ष द्या, जरी त्यांना त्यांचे वंश माहीत नाही, परंतु परमेश्वराला ठाऊक आहे. मला ते खूपच आवडते. तुम्हाला ठाऊक आहे, त्याने म्हटले तेथे तुमच्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजलेला आहे. लक्षात घ्या, तो काहीच गमावत नाही. मी ते शेवटल्या दिवशी वाढवीन. जी त्यांनी त्यांचे त्यांच्या वंशाचे झेंडे गमावले आहेत आणि कोण कुठला आहे आणि ते या किंवा त्या वंशाचे आहेत, त्यांना ठाऊक नाही की ते बन्यामिन वंशाचे आहेत किंवा नाही, किंवा ते रोबेन आहेत किंवा इसाखार किंवा ते कुठले आहेत. परंतु देव त्यांना इथे बोलावतो. आता लक्ष द्या, प्रकटीकरण 7 मध्ये आपण हे वाचतो, प्रत्येक वंशाचे 12,000 त्या सर्वांतून निवडलेले आहेत. तेथे प्रत्येक वंशाचे 12,000 जे निवडलेले आहेत येथे क्रमाने ठेवलेले आहेत. ओ माझ्या प्रभू, ते काय आहेत? ते वंशांच्या क्रमाप्रमाणे आहेत, परंतु अजूनही ते तसे नाहीत, परंतु ते येतील. ते वंशाच्या क्रमाप्रमाणे आहेत. वंशाचे क्रम कसे असतील? नेहमीचे यहुदी नाही, परंतु ते जे निवडलेले आहेत. 144,000 वंशांच्या क्रमानुसार घेतले जातील. ओ माझ्या प्रभू, कसे ते मला तुम्हाला दाखविण्यास आवडेल. आपण त्यात पाहणार नाही, परंतु अगदी त्याच प्रकारे मंडळी शिस्तीत असली पाहिजे. आता माझी इच्छा आहे की तुम्ही काही मिनिटांसाठी लक्षपूर्वक पाहावी आणि माझ्यासह वाचावी. आता येथे काही गोष्ट आहे जिच्याकडे तुम्ही वंशांच्या बोलवण्यात कधीच लक्ष दिले नसेल. मी तुम्हाला काही वेळा अगोदर प्रकटीकरण 7 वाचण्यास सांगितले. माझ्या बरोबर वाचा आणि त्या वंशांकडे जवळून पहा. प्रकटीकरण 7 मध्ये दान आणि इफ्रायम दिसत नाही आणि त्यांच्यासह गणला गेला नाही. तुम्ही त्याकडे लक्ष दिले काय? योसेफ आणि लेवी त्यांच्या जागी घेतलेत. तुम्ही त्याकडे लक्ष दिलेत का? दान आणि इफ्रायम तेथे नाहीत. नाही महाशय, परंतु योसेफ आणि लेवी यांना दान आणि इफ्रायमाच्या बदल्यात घेतले गेले. का? सदैव लक्षात ठेवणारा देव त्याचे प्रत्येक वचन लक्षात ठेवतो. ओ मला त्यावर प्रचार करण्यास आवडेल, समजले? देव कधीच विसरत नाही, जरी ते तसे वाटते. जसे त्याने मोशेला म्हटले, इस्रायल तेथे 400 वर्षापासून होता, त्यांना त्या समयापर्यंत जाणे होते. त्याने अब्रामास म्हटले आणि त्याची संतती परकीय प्रांतात 400 वर्षे राहील. तो त्याच्या सामर्थ्यशाली हाताने त्यांना बाहेर आणील. परंतु मग त्याने मोशेला म्हटले, मला माझे अभिवचन लक्षात आहे आणि मी जे म्हटले ते पूर्ण करण्यास खाली आलो आहे. परमेश्वर विसरत नाही, तो त्याचे शाप विसरत नाही, त्याचे आशीर्वादही विसरत नाही. परंतु जे प्रत्येक अभिवचन त्याने केले आहे तो त्यासह राहतो. आता जर आपण पाहिले की येथे ते का चुकले, आता वाचा. माझी इच्छा आहे की आता मज बरोबर वाचावे. अनुवाद कडे जा. 20:29 किंवा अधिक निश्चित 29 अध्याय. हे वंश तेथे नसल्याचे कारण तेथे आहे. प्रत्येक गोष्टीला एक कारण असते. अनुवाद, आम्ही अनुवादाच्या पुस्तकाचा 29 अध्याय घेऊ इच्छितो. आता प्रभू आम्हाला सहाय्य करू की आपण आता समजू शकू. आता आम्ही अनुवाद 29 अध्याय 16 वचनापासून सुरुवात करू इच्छितो. आता ऐका, मोशे बोलत आहे. आपण मिसर देशात कसे राहत होतो व
व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हाला ठाऊकच आहे. आणि त्यांच्या काष्ट पाषाणांच्या व सोन्या रुपयाच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या. प्रत्येक जण एखादी लहानशी किंवा इतर गोष्ट लहानशी संत सिसिलियाची मूर्ती वाहून नेत असतो. तुम्हाला माहीत आहे त्यासारख्याच काहीतरी पहा. कदाचित म्हणून लक्षपूर्वक ऐका.
Lest there should be among you a man, woman, or a family, or a tribe.
आज आपला देव परमेश्वर याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करेल असा एखादा पुरुष, स्त्री, कुळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा. कोण जाणे, विष व कडूदवना येणारी मूळ तुमच्यामध्ये असेल.
And it come to pass when he heareth the words of this curse that he bless himself in his heart.
जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल. पहा, लोक म्हणतात हा त्याला स्वतःला आशीर्वाद देत आहे. तुम्हाला ठाऊक आहे ते छोटासा क्रूज बनवितात किंवा असेच काही करतात जसे ते आता करतात. तुम्ही पहा त्याच गोष्टी समजले. आणि तुम्ही पहा हे मूर्तीपूजकांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. पहा इतर राष्ट्रे, जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल. पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल. फक्त प्या, त्याने काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत तुम्ही मंडळीत जाता तुम्ही योग्य आहात. परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल व या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील आणि परमेश्वर त्याचे भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील. वचनांतून काही काढू नका किंवा त्यात वाढवू नका. समजले? जोपर्यंत तो येथे भूतलावर आहे ते होईल. समजले? आकाशाखाली. आणि नियमशास्त्राच्या या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शाप वचनाप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाईटासाठी त्याला इस्रायलाच्या सर्व वंशांतून वेगळे करील. म्हणून जर कोणी मनुष्य एका मूर्तीची सेवा करील किंवा एखादी मूर्ती त्याच्यावर ठेवी किंवा त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल असे म्हणेल आणि मूर्तीची सेवा करील. परमेश्वराने म्हटले आहे एखादा पुरुष, स्त्री, कुळ किंवा वंश त्याचे नाव त्या लोकांमधून पूर्णपणे खोडले जाईल. आता ते बरोबर आहे का? किती सत्य आहे. मूर्तीपूजेने मंडळी काही वर्षाआधी तीच गोष्ट केली आणि आजही करीत आहे. आणि मी पाहिले, पहा ख्रिस्त विरोधी कशा प्रकारे विरुद्ध हालचाल करण्याचा प्रयत्न करीत आहे. किती जणांना ठाऊक आहे की सैतान परमेश्वराच्या संतांच्या नमुन्याचे रूप धारण करतो. काय आहे पाप? काय आहे योग्य गोष्टी विकृत करणे होय. खोटे काय आहे? सत्याचा विपर्यास करणे. व्यभिचार काय आहे? योग्य कृती, कायदेशीर कृती चुकीच्या पद्धतीने करणे. समजले? आता हे करण्याचा प्रयत्न करीत असता नाव खोडले गेले. तुम्ही मंडळीच्या युगात तेच स्वापत मृत लोकांच्या मूर्तीची उपासना करीत आहे आणि इत्यादी. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव खोडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा अशा उपाधी देत आहे. तीच गोष्ट. अशा प्रकारे त्या मागे शाप आहे. दान आणि इफ्रायमने इस्रायलांचा ढोंगी राजा तोतया यराबाम यांच्या कारकिर्दीत तेच केले. आता एक राजे 12 अध्याय पहा. मला ठाऊक आहे आपण हे माझ्यासाठी ते एक पार्श्वभूमी बनते ज्यावर आपण अवलंबून राहू शकतो. जे आपण पाहतो एक राजे मी 12 अध्याय 25-30 वचनांकडे जाऊ इच्छितो. तेव्हा यराबाम इफ्रायमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनवेल नगराची त्याने मजबूती केली. आणि आता यराबाम आपल्या मनात म्हणाला की पहा त्याच्या मनाची कल्पना हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. तो घाबरत होता. तुम्ही समजता? कारण लोक कदाचित बाहेर जातील.
up to sacrifice in the house of the Lord at Jerusalem,
जर लोक येरुशलमेत यज्ञ कराव्यास गेले तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जीवे मारून यहुदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. राजाने आपल्या बरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची दोन वासरी केली आणि लोकांस म्हटले, आजवर तुमचे येरुशलमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिसर देशांतून आणले तेच हे पहा. आणि त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली आणि ही गोष्ट पापास कारण झाली. दानापर्यंतचे लोक यापैकी एका वासराच्या दर्शनात जाऊ लागले. पहा, इफ्राईम बेथेल येथे आणि दान आणि त्यांनी मूर्त्यांची स्थापना केली आणि ते त्याची उपासना करण्यास गेले. आणि येथे आपण या सहस्र शताब्दीच्या युगात आहोत आणि परमेश्वर अजूनही ते पाप आठवतो. तेथे त्यांची गणना देखील करण्यात आली नाही. होय, महिमा होवो. अगदी जशा निश्चितेने तो त्याचे प्रत्येक चांगले अभिवचन लक्षात ठेवतो, तसेच तो प्रत्येक कुकर्मही लक्षात ठेवतो. तो लक्षात ठेवतो. जेव्हा मित्रांनो मी विश्वास करीतो, तेच कारण आहे की मी सदैव त्या वचनासमवेत राहतो. ते कितीही विचित्र भासेना त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. पहा, आता त्यांनी त्यावेळी तेथे त्याविषयी विचार केला नाही. त्यांनी तेव्हा त्याविषयी विचार केला नाही. त्यांना वाटले, ठीक आहे, त्यांचे काम झाले आहे, ठीक आहे. परंतु येथे ते या हजार वर्षाच्या काळात बसले आहेत जेव्हा त्यांची नावे आणि वंश त्यांच्यातून खोडलेले आहेत, कारण त्यांनी मूर्तीची आराधना केली. त्यांना परमेश्वराने शापित केले. त्याने असे म्हटले नाही का, त्याने निकलायताचा आणि इजबेलीचा द्वेष केला, त्यापासून वेगळे राहा. त्याने असे म्हटले नाही की तो इजबेलीच्या कन्यांना मृत्यूने मारून टाकेन, जे त्याच्या उपस्थितीपासून सर्व काळपर्यंत वेगळे होणे आहे. त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका, त्यापासून दूर व्हा. म्हणून परमेश्वर लक्षात ठेवतो. लक्ष द्या, परंतु तुम्ही तेथे पाहिले का, ते खोडले जाणार होते का? स्वर्गाखाली तेथे कुठलेच त्वरित बलिदान नव्हते की जे त्याला पवित्र आत्मा देऊ शकत होते की ते या गोष्टी पाहिल. परंतु त्याने ते केले कशाही प्रकारे, त्यांच्या स्वार्थी बुद्धीने. परंतु एझेकेल हजार वर्षाच्या काळात त्याच्या दृष्टांतात तो पुन्हा त्यांना योग्य क्रमाने पाहतो. एझेकेल, जर तुम्हाला ते वाचायचे असेल तर ते खाली ठेवा आणि वेळ वाचवण्यासाठी तुम्ही ते वाचू शकता. एझेकेल 48:1-7, 23-29 ही वाचा. एझेकेलने प्रत्येक वंश तंतोतंतपणे योग्य क्रमाने पाहिला, ठीक आहे. आणि प्रकटीकरण 14 योहानाने पुन्हा त्यांना वंशाच्या क्रमाने पाहिले, ते बरोबर आहे. प्रत्येक वंश त्याच्या जागी काय घडले तुम्हाला लक्षात आहे. त्याने म्हटले, स्वर्गाखाली त्याचे नाव वंशावळींतून खोडले जाईल. जोपर्यंत तो स्वर्गाखाली होता तेथे ते आणखी असणार नाही. आणि हे 144,000 येथे अजूनही वंशावळीत आहेत. परंतु तुम्ही पाहिले, त्यांना आंधळे केले गेले होते. त्यांच्याकडे फक्त बैलांचे आणि बकऱ्यांचे अर्पण होते, समजले? आता लक्ष द्या, त्याने त्यांना खोडले स्वर्गाखाली. परंतु परराष्ट्रीय पवित्र आत्म्याच्या दिवसात त्याच्या विरुद्ध तुमची नावे जीवनाच्या पुस्तकांतून पूर्णपणे काढली जातील आणि कदापि क्षमा मिळणार नाही, या युगातही किंवा येणाऱ्या युगातही. ते बरोबर आहे. म्हणून तेथे आपण उभे आहोत. इस्रायल, त्यांची जागा बकऱ्या मेंढ्यांच्या खाली होती. जोपर्यंत ते येथे पृथ्वीवर होते, त्यांचा वंश गमावलेला होता. त्यांना कधीच समाविष्ट करू शकत नव्हते. आता सर्व, जेव्हा त्याने त्यांना तेथे बोलावले, 144,000 ते तेथे नव्हते. ते बरोबर आहे. त्यांना तेथे मोजण्यात आले नव्हते. आणि योसेफ आणि लेवीला दान आणि एफ्रायम यांच्या जागी घेण्यात आले. आता तुम्ही त्याकडे पाहू शकता. तुम्ही पाहण्याआधी ते तेथे आहेत आणि येथे परमेश्वराचे अभिवचन शेकडो आणि शेकडो वर्षां अगोदर तेथे आहे. आता काय घडले? त्यांना भयंकर महासंकटाच्या काळात शुद्ध केले होते. आता जर परमेश्वर त्या कुमारीला शुद्ध करणार आहे, जी चांगली स्त्री होती, परंतु ती तिच्या दिव्यात तेल आणण्यास असमर्थ ठरली, त्याने ते वंश त्याच गोष्टीसाठी तेथे ठेवणार आणि त्यांना महासंकटाच्या समयात शुद्ध करणार आहे, कारण ते एक शुद्धीकरण आहे, तो न्याय आहे. परंतु तुम्ही पाहता ते नंतर आणि येथे पहा, शुद्धीकरणानंतर येथे 144,000 इस्रायल आले आहेत आणि येथे निद्रिस्त कुमारी ही शुद्ध झाल्यावर येते आणि शुभ्र वस्त्र घातलेली आहे. पाहिले किती परिपूर्ण, किती सुंदर ते आहे.
अगदी जसा याकोब संकटाच्या समय पहा ते याकोब संकटाच्या समय त्याने चूक केली होती परंतु तो शुद्धीकरणाच्या समयांतून गेला कारण त्याने त्याचा भाऊ एसावाचे नुकसान केले होते समजले त्याने त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क घेण्यासाठी त्याला फसविली परंतु तो त्याचे नाव याकोबापासून इस्रायल होण्यापूर्वी शुद्धीकरणांतून गेला जे आज परमेश्वराच्या कार्यपद्धतीची प्रतिछाया आहे आता आपण आठव्या वचनाकडे वळूया किंवा पहिले वचन आठव्या अध्यायाचे असे मला म्हणायचे आहे प्रकटीकरणाचे 8:1 मला ठाऊक आहे तुम्ही थकला आहात परंतु आता फक्त आणखी काही मिनिटं ऐकण्याचा प्रयत्न करा आणि स्वर्गाच्या परमेश्वरा आम्हा सहाय्य कर ही माझी प्रार्थना आहे आपण लक्षात घेतले पाहिजे की हा सातवा शिक्का सर्व गोष्टींच्या समाप्तीचा समय आहे हे बरोबर आहे ज्या गोष्टी सात शिक्क्यांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत मुद्रित केलेल्या आहेत ती मुक्तीची योजना युगाच्या स्थापनेपूर्वी केली होती त्याचा प्रत्येक अंशाचा अंत होतो हा अंत आहे हा संघर्ष करणाऱ्या जगाचा अंत आहे हा सृष्टीच्या संघर्षाचा अंत आहे हा सर्व गोष्टीचा अंत आहे त्यातच तुतारींचा अंत आहे हा पिढांचा अंत आहे हा पृथ्वीचा अंत आहे तो समयाचा देखील अंत आहे समय समाप्त होत आहे बायबल तसे सांगते मत्तय 7 अध्याय मला म्हणायचे आहे प्रकटीकरण 7 अध्याय 10 अध्याय आणि 1-7 वचन समय संपला आहे दूत म्हणतो आणखी समय नसणार ते केव्हा महान गोष्टी घडण्याच्या समयात या समयात सर्व काही समाप्त होत आहे अंतिम समयात या 7व्या शिक्क्याच्या शेवटी लक्ष द्या तो मंडळीच्या युगाचा शेवट आहे तो 7व्या शिक्क्याचा शेवट आहे तो तुतार्यांचा अंत आहे तो पिढांचा अंत आहे आणि अगदी 1000 वर्षाच्या काळात प्रवेश करण्याचा अंत आहे हे 7व्या शिक्क्यावर आहे हे रॉकेट हवेमध्ये सोडण्यासारखे आहे आणि ते रॉकेटचा येथे स्फोट होतो आणि ते वर जाते आणि नंतर पुन्हा स्फोट होतो ते 5 तारे बाहेर काढते त्यांच्यातील 1 ताऱ्याचा स्फोट होतो आणि त्यांच्यातून 5 तारे निघतात आणि मग ताऱ्यांतील 1 ताऱ्याचा स्फोट होतो आणि त्यातून 5 तारे निघतात पहा ते लुप्त होत आहेत तोच 7वा शिक्का आहे तो जगाच्या समयाचा अंत करतो तो यासाठी समय समाप्त करतो तो त्यासाठी समय समाप्त करतो तो यासाठी समय समाप्त करतो तो समय समाप्त करतो या 7व्या शिक्क्यात सर्व गोष्टींचा अंत होतो आता तो ते कसे करणार आहे तेच जे आपणास ठाऊक नाही का आपल्याला ठाऊक नाही तसेच हा या सर्व गोष्टींसाठी समय आहे आणि 1000 वर्षाच्या काळात जाण्याचा समय आहे लक्ष द्या हे शिक्के फोडणे हे इतके महान होते की स्वर्ग त्यामुळे स्तब्ध झाला होता अर्धा तासपर्यंत निवांत झाले आता ते महान आहे का ते काय आहे स्वर्ग स्तब्ध झाला होता अर्धा तासपर्यंत तेथे एकही गोष्ट हल्ली नाही आता अर्धा तास जर तुमच्याकडे चांगला समय असला तर कदाचित अधिक वाटणार नाही परंतु मृत्यू व जीवनाच्या मधील रहस्यात तो 1000 वर्षासारखा वाटला तो इतका महान होता येशूने त्याचा उल्लेख कधीच केला नाही त्यांच्यातील बाकीच्यांनीही केला नाही योहान देखील त्याविषयी लिहू शकला नाही येथे त्याला लिहिण्यास मनाई केली होती पाहिले तेथे फक्त त्याने ते लिहिले नाही परंतु हा निवांत आहे आणि 24 वडील जे परमेश्वरासमोर उभे होते तेथे वीणा वाजवित होते त्यांनी त्यांचे वीणा वाजविणे थांबविले स्वर्गात देवदूतांनी त्यांचे गाणे थांबविले विचार करा ते पवित्र करुबीम आणि सराफीम जे यशयाने मंदिरात पाहिले 6 जोडीने किंवा 3 पंखाच्या जोडीने 3-2 त्यांच्या तोंडावर आणि 2 त्यांच्या पायावर आणि उडत होते आणि दिवस आणि रात्र ते देवासमोर गात आहे पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर आणि जेव्हा ते चालत किंवा मंदिरामध्ये येत त्याच्या उपस्थितीने मंदिराचे उंबरठे हालले आणि हे पवित्र सराफीम स्तब्ध झाले देवदूतांनी गाणे थांबविले ओ ओ होय जे परमेश्वराच्या उपस्थितीत पवित्र 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 गात होते ते शांत झाले कोणीही देवदूत गात नव्हते स्तुती नाही वेदीची सेवा नाही कुठलीच नाही तिथे निवांत होते स्तब्धता अर्ध्या तासासाठी स्वर्गात निशब्द शांतता
स्वर्गाचे सर्व दूत या अर्ध्या तासासाठी शांत होते जेव्हा मुक्तीच्या पुस्तकातील या सातव्या शिक्क्याचे रहस्य उघडले गेले. याचा विचार करा. परंतु तो फोडला गेला. कोकऱ्याने तो फोडला. तुम्हाला ठाऊक आहे काय? मी विश्वास करीतो. ते त्याद्वारे विस्मयित झाले. त्यांना माहीत नव्हते तेथे तो होता. ते फक्त थांबले. का? ते काय आहे आता आपल्यांतील कोणालाही ठाऊक नाही. परंतु मी तुम्हाला ते माझ्या प्रकटीकरणाद्वारे सांगणार आहे. आणि आता माझा ओढा धर्मवेडा होण्याचा नाही. जर मी आहे मी त्याविषयी अज्ञानी आहे. पहा मी स्वतःला अशी हीन दृष्टी होणारा आणि काल्पनिक गोष्टी बोलणारा होऊ दिले नाही. मी काही गोष्टी बोललो आहे त्या कदाचित काही लोकांना विचित्र प्रकारच्या वाटल्या असतील. परंतु जेव्हा परमेश्वर अवतीभोवती येतो त्याचे समर्थन करीतो आणि ते सिद्ध करीतो आणि म्हणतो हे सत्य आहे तेव्हा ते परमेश्वराचे वचन आहे. समजले? ते कदाचित विचित्र वाटेल त्या प्रकारे. पाहिले? आणि आता जसा मी या रात्री व्यासपीठावर उभा आहे माझ्याकडे ते प्रकट केलेले प्रकटीकरण आहे. ते तिहेरी शैलीत आहे. ते मी परमेश्वराच्या सहाय्याने त्या घडीविषयी तुम्हाला सांगेन. आणि मग तुम्ही आपण प्रथम त्याकडे जाऊया. येथे या प्रकटीकरणाची सुरुवात होते. जे काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. काय घडले ते हे आहे. त्या सात मेघ गर्जना ज्या त्याने गर्जना ऐकल्या आणि त्या लिहिण्यास मनाई करण्यात आली. तेच काय ते रहस्य आहे या सात सलग गर्जनेच्या मागे. आता का आपण ते सिद्ध करूया? का? ते एक रहस्य आहे जे कोणीही जाणत नाही. योहानाला त्याविषयी लिहिण्यास मनाई केली होती त्याविषयी चिन्हामध्ये लिहिण्यासाठी. का? हेच कारण आहे की तेथे स्वर्गात काही हालचाल नव्हती. तिने कदाचित रहस्य प्रकट केले असते. आता तुम्हाला ते समजते काय? जर ते इतके महान आहे तर ती समाविष्ट केली पाहिजे कारण ती घडणारच होती. परंतु जेव्हा सात गर्जना, आता लक्ष द्या, जेव्हा सात दूत त्यांची तुतारी वाजविण्यास पुढे आले तेथे एक गर्जना होती. जेव्हा इस्रायल गोळा झाले तेथे एक तुतारी वाजली. जेव्हा आणखी समय असणार नाही शेवटची तुतारी एक गर्जना. परंतु येथे सात सरळ गर्जना एका ओळीत. एक दोन तीन चार पाच सहा सात ती परिपूर्ण संख्या. सात गर्जनेने एका ओळीत शब्द काढले. नाही फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात एका सरळ रेषेत. तेव्हा स्वर्ग त्या लिहू शकला नाही. स्वर्ग त्याविषयी काहीच जाणू शकला नाही कारण तेथे काहीच हालचाल नव्हती. तो एक निवांत समय होता. तो इतका महान होता की तो देवदूतांपासूनही गुप्त ठेवण्यात आला होता. आता का? जर सैतानाला ते कळले असते त्याने कदाचित मोठी हानी केली असती. तेथे एक गोष्ट आहे जी त्याला माहीत नाही. आता तो कुठल्याही गोष्टीचा त्याला हवा तसा अनुवाद करू शकतो आणि कुठल्याही प्रकारच्या दानाचे सोंग घेऊ शकतो. माझी आशा आहे तुम्ही शिकत आहात. परंतु तो हे जाणू शकत नाही. ते शब्दात देखील लिहिलेले नाही. ते पूर्णतः रहस्य आहे. देवदूत सर्व गोष्टी बंद होत्या. जर त्यांनी एखादी हालचाल केली तर काही गोष्ट निघून गेल्या असत्या. म्हणून ते केवळ गप्प राहिले. विना वाजविणे बंद केले. सर्व गोष्टी थांबविल्या. सात देवाचा परिपूर्ण क्रमांक. सात अगदी एका रांगेत सात मेघ गर्जनांनी एकत्र शब्द उच्चारले. जणू काही ते काही गोष्टी लिहित होते. लक्ष द्या, त्या समयी योहानाने ते लिहिण्यास सुरुवात केली. त्याने म्हटले ते लिहू नको. येशू त्याविषयी कधीच बोलला नाही. योहान ते लिहू शकला नाही. देवदूतांना त्याविषयी काहीच माहिती नाही. ते काय आहे? ही ती गोष्ट आहे. येशूने म्हटले अगदी स्वर्गांतील दूतांनाही ठाऊक नाही. त्याविषयी काहीच नाही. पाहिले? समजले? त्याला स्वतःलाही ते ठाऊक नाही. म्हटले फक्त पित्याला ते ठाऊक असेल. परंतु त्याने आपल्याला सांगितले आहे जेव्हा आपण
ही चिन्हे घडताना पाहू. आता तुम्ही काहीतरी समजत आहात, ठीक आहे. लक्ष द्या, आपण ही चिन्हे घडताना पाहण्यास सुरुवात करा. समजले?
जर सैतानाला ते कळले असते, जर तुम्हाला काहीतरी घडावे असे वाटते, आता तुम्हाला यासाठी माझे शब्द घ्यावे लागते. जर मी काही गोष्ट करण्याची योजना करीतो, मला त्याविषयी कोणाला सांगण्यापेक्षा अधिक ठाऊक आहे. असे नाही की ती व्यक्ती ती सांगेल, परंतु सैतान ती ऐकेल.
समजले? त्याला ते प्राप्त होऊ शकत नाही जोपर्यंत परमेश्वराने ती पवित्र आत्म्याने माझ्या अंतकरणात बंद करून ठेवली आहे. तर ती माझ्या व परमेश्वरामध्ये आहे. समजले? त्याला त्याविषयी काहीच ठाऊक नाही. जोपर्यंत तुम्ही ती बोलता, तेव्हा तो ती ऐकतो. आणि मी प्रयत्न केला, मी लोकांना सांगतो की मी अमुक अमुक गोष्ट करीन, आणि पहा, सैतान शक्य तितके प्रत्येक मार्ग कापून टाकतो तेथे जाण्याकरिता, पहा, माझ्यावर मात करण्यासाठी. परंतु जर मला प्रकटीकरण परमेश्वराकडून मिळते आणि त्याविषयी काहीच बोलत नाही, तेव्हा ते वेगळे असते.
लक्षात ठेवा, सैतान नक्कल करण्याचा प्रयत्न करी, तो प्रत्येक गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो जी मंडळी करी, तो ते करण्याचा प्रयत्न करीतो. आपण ते ख्रिस्त विरोधाद्वारे पाहतो.
परंतु ही एक गोष्ट आहे, तो नक्कल करू शकत नाही, याची नक्कल होणार नाही. पहा, कारण त्याला ते ठाऊक नाही, त्याला ते जाणण्याचा कोणताच मार्ग नाही. हे तिसरे एक खेचणे आहे, त्याला त्याविषयी काहीच ठाऊक नाही. समजले? त्याला ते समजत नाही. परंतु तेथे त्याखाली एक रहस्य दडलेले आहे. देवाला सर्वाधिक गौरव असो, मी माझ्या उर्वरित जीवनात तसा कधीच विचार करू शकत नाही. जेव्हा मी पाहिले, आता मला ठाऊक नाही की काय. मला ठाऊक आहे की पुढची पायरी तेथे, परंतु मला ठाऊक नाही काय, त्याचा अनुवाद कसा करावा. ते अधिक लांब असणार नाही.
जेव्हा ते घडले, मी येथे लिहून ठेवले आहे, जर तुम्ही येथे पाहू शकता. थांब, येथून आणखी पुढे जाऊ नको. मला धर्मांध होणे आवडत नाही, मी फक्त सत्य सांगत आहे.
परंतु तुम्हाला तो लहान बूट आठवतो, जो समजावण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे, की तो जीव नेहमी पुढे असतो आणि आतील विवेक आणि सर्व त्या प्रकारच्या गोष्टी, ज्यामुळे यानंतर नक्कल करणारा मोठा समूह बनण्याची सुरुवात झाली. कशा प्रकारे त्यांना लोकांचे हात पकडायचे आहेत आणि लोकांना थांबवून ठेवायचे आणि कंपन घालायचे आहेत. प्रत्येकाच्या हातात कंपन होत होते. परंतु तुम्हाला लक्षात आहे, जेव्हा त्याने मला वर तेथे नेले आणि म्हटले, हे ते तिसरे खेचणे आहे आणि कोणालाही ते कळणार नाही. तुम्हाला ते लक्षात आहे? दृष्टांत कधीही अयशस्वी होत नाही, ते पूर्णतः सत्य आहेत.
आता लक्ष द्या, त्या नक्षत्राच्या समूहाचा दृष्टांत लक्षात आहे का? चार्ली, मी इथे तुम्ही आहात, काहीतरी घडत आहे. मी तुम्हाला म्हटले, हा आठवडा तुम्ही, हे सर्व तुमच्या सभोवती आहे. परंतु मला आश्चर्य वाटते की जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले आहे, त्या नक्षत्राच्या समूहाची आठवण करा. तो देवदूतांचा दृष्टांत, जेव्हा मी एरिझोना जाण्यास निघालो, तुम्हाला लक्षात आहे महाशय हा कोणता समय आहे? तुम्हाला तो लक्षात आहे? पहा, तेथे फक्त एक महान गर्जनेचा धमाका झाला आणि सात देवदूत प्रकट झाले. ते बरोबर आहे? एक गर्जनेचा धमाका, सात देवदूत प्रकट झाले. आणि मी कोकरा पाहिला, जेव्हा त्याने पहिला शिक्का फोडला आणि मी ऐकले, ती एक मेघगर्जनेची वाणी होती. आणि चार प्राण्यांतील एकाने म्हटले, ये आणि पहा. पहा, एक मेघगर्जना, सात संदेश जे सील बंद केलेले आहे आणि या युगाच्या अंतिम दिवसापर्यंत प्रकट केले जाऊ शकत नाही. समजले मला काय म्हणायचे आहे? आता तुम्ही या आठवड्याच्या रहस्यमय भागाकडे लक्ष दिले काय? हाच तो आहे, हाच आहे जो तो होता. तो कोणी मनुष्य नव्हता, एक मनुष्य, तो प्रभूचा स्वर्गदूत होता. लक्ष द्या, तेथे साक्षीदार आहेत, तिघे येथे बसलेले आहेत. एका आठवड्या आधी, एका आठवड्यापेक्षा थोडे अधिक, मी मागे पर्वतामध्ये मेक्सिको जवळ दोन भावांबरोबर होतो, जे येथे बसलेले आहेत. माझ्या पायांच्या विजारीला काटेरी फळ किंवा काटेरी बीज लागले होते, जे मी काढीत होतो. आणि एक स्फोट झाला, जवळजवळ असे भासले जणू काही पर्वत हादरून खाली पडतील. आता ते बरोबर आहे. मी माझ्या भावांना कधीच सांगितले नाही, परंतु त्यांना फरक जाणवला आणि त्याने मला म्हटले, आता तयार हो, पूर्वेकडे जा. हा त्या दृष्टांताचा अर्थ आहे. समजले? आता तुम्ही समजून घ्या की भाऊ सोथमन ज्या शिकारी मागे गेले होते ती मिळाली नाही. आम्ही त्यांना मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होतो आणि तो म्हणाला, आता या रात्री तुमच्यासाठी चिन्ह दाखल तो हे करीत नाही. या समय तुला या स्वर्गदूतांच्या भेटीकरिता पवित्र झाले पाहिजे. आणि तुम्हाला आठवते, मला स्वतःला वेगळा अनुभव आला आणि मी पश्चिमेला होतो. ते स्वर्गदूत पूर्वेकडून येत होते आणि जसे ते आले मी त्यांच्या बरोबर उचलला गेलो. पूर्वेकडून येत होते आणि भाऊ फ्रेड आज रात्री येथे साक्षीला आहेत आणि भाऊ नॉर्मन. जसे आम्ही खाली गेलो मी जवळजवळ त्या मनुष्याला पटवले की त्याने तेथे राहावे आणि शिकार करावी. भाऊ सॉथमन हे बरोबर आहे का? होय, तेथे उभे आहेत. मी पटवले परंतु तरीही त्याने म्हटले तो ते करणार नाही. मी कधीच काही सांगितले नाही, निघून गेलो. तंबूच्या बाजूला कोणीतरी बसले होते त्या दिवशी. भाऊ सॉथमन तुम्हाला आठवते? आणि मी जसे काहीतरी सांगितले जात होते की मी तुला आणि भाऊ नॉर्मन. भाऊ नॉर्मन कुठे आहेत? तेथे मागे. त्यांना शपथ घेण्यास लावली की जे काही घडत आहे त्याचा उल्लेख ते करणार नाहीत. ते बरोबर आहे काय? मी वळून ह्या प्रकारे तंबूंतून बाहेर गेलो. हे बरोबर आहे, कारण हे तसेच आहे जे काही होते, अगदी तसेच जसे होते. आणि हे जाणून की जोपर्यंत हे घडत नाही मी ते सांगू शकत नाही. पहा, लोक हे समजतील.
आणि काय तुम्ही लक्ष दिले काय? तो एक स्वर्गदूत. मी म्हणालो, त्यांच्यात एक स्वर्गदूत वेगळाच होता. तो त्यांच्यातल्या इतरांपेक्षा बराचसा माझ्यासारखा दिसत होता. तुमच्या ते लक्षात आहे काय? ते एका समूहात होते, तीन एका बाजूला आणि एक वर, आणि एक अगदी येथे माझ्या बाजूला होता. डावीकडून उजवीकडे मोजले तर तो सातवा स्वर्गदूत असेल. तो अधिक तेजस्वी होता इतरांपेक्षा, माझ्यासाठी अधिक अर्थपूर्ण होता. तुम्हाला आठवते? मी म्हणालो, त्याची छाती अशा प्रकारे बाहेर होती आणि पूर्व दिशेस उडत होता अशा प्रकारे. तुम्हाला आठवते? मी म्हणालो, त्याने मला वर उचलले, मला वर उचलले. तुम्हाला ते आठवते? येथे ते आहे, एक सातव्या शिक्क्यासह. एक गोष्ट जिच्यासाठी मी माझ्या संपूर्ण जीवनभर आश्चर्य करीत आहे. आमेन. इतर शिक्केही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत, अर्थात. परंतु ओ, तुम्हाला ठाऊक नाही की हा माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. जीवनांतील एक वेळा मी प्रार्थना केली, मी देवाला आरोळी मारली. मी ती फोनिक सभेनंतर जे लोक माझ्याबरोबर होते त्यांना ठाऊक आहे मी पर्वतांमध्ये होतो. एके सकाळी मी उठलो आणि सभेनोक्यांना येथे वर गेलो. ते मोठे खडकाळ उंच पर्वत आणि मी तेथे वर गेलो आणि तेथे एक लहानशी पाऊलवाट होती. ती संपल्यावर लेमॉन पर्वतावर जा, जो 30 मैलाचा मार्ग आहे. तेथे सुमारे 30 फूट बर्फ होता. म्हणून पर्वतावर अगदी पहाटे दिवस उजळण्या अगोदर या लहानशा पाऊलवाटेमधून वर जाताना गोलाकार खडकामधून मला त्या मार्गाने जाण्याची प्रेरणेचा अनुभव झाला आणि मी वळलो आणि वर काही मोठ्या दातेरी खडकामध्ये, अरे बापरे, शेकडो फूट उंच. आणि मी त्या खडकांमध्ये खाली गुडघे टेकले. मी हे बायबल खाली ठेवले आणि हे पुस्तक खाली ठेवले, हे लहान टॅबलेट. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, या दृष्टांताचा अर्थ काय आहे? मी प्रभू, ते याचा अर्थ माझा मृत्यू आहे काय? तुम्हाला आठवते मी तुम्हाला म्हटले, मला वाटते त्याचा अर्थ कदाचित माझा मृत्यू असेल, कारण मला काही स्फोट झाला की त्याने मला तुकड्यामध्ये हादरून टाकले. तुम्हाला ते आठवते? किती जणांना ते माहीत आहे? याविषयी ऐकले आहे का? निश्चित तुम्ही सगळ्यांनी पाहिले आहे. आणि मला वाटले त्याचा अर्थ माझा मृत्यू असू शकतो. आणि मग खोलीमध्ये मी म्हणालो, प्रभू, हे काय होते? काय याचा अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की मी मरणार आहे. जर असाच आहे, ठीक आहे, मी माझ्या कुटुंबाला सांगणार नाही. पहा, जर माझे कार्य संपले असेल तर मला जाऊ दे. आणि मी म्हणालो, आता ते काय होते? परंतु त्याने एक साक्षीदार परत पाठवला. तुम्हाला आठवते की मी तुम्हाला सांगत होतो की ते तसे नव्हते, त्याचा अर्थ माझ्या कार्याचा पुढील भाग होता. हो ओ ओ, तुम्हाला ते समजले? समजले. आणि वर सबिनो कॅनॉन मध्ये बसलो होतो. स्वर्गीय पिता हे जाणतो इतके खरे जसे तुम्ही ते घडताना पाहत आहात. ते स्वर्गीय दूत थेट खाली आले आणि प्रत्येक संदेशाला सत्य प्रमाणित केले. तेव्हा तुम्हाला समजते की ते देवापासून आले आहे किंवा नाही. ते तुम्हाला दृष्टांताद्वारे अगोदरच सांगितले होते. मी तुम्हाला ते सभा समाप्त होईपर्यंत सांगू शकत नव्हतो, कारण मला तसे करण्यास मनाई केली होती. सबिनो कॅनॉन मध्ये त्या सकाळी वर बसलेलो असता माझे हात वर होते आणि माझी वाऱ्याने माझी जुनी काळी टोपी खाली पडली होती. जेव्हा मी तेथे माझे हात वर करून प्रार्थना करीत उभा होतो, मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, याचा अर्थ काय आहे? प्रभू, मी ते समजू शकत नाही, मला काय करावे लागेल? जर ही माझी घरी जाण्याची वेळ आहे तर येथे वर मला जाऊ दे.
जेथे त्यांना मी कधीच सापडणार नाही. जर मी जात आहे तर माझी इच्छा नाही की कोणीतरी माझ्या सभोवती शोक करावा. माझी इच्छा आहे की माझ्या कुटुंबाला फक्त वाटावे की मी फक्त फिरण्यासाठी गेलो आहे आणि ते मला शोधणार नाहीत. मला कुठेतरी लपेल जर मी निघून जात असेल. का बरे, मला जाऊ दे. कदाचित जोसेफला कधी एके दिवशी माझे बायबल येथे पडलेले सापडेल आणि त्याला ते वापरू दे. पहा प्रभू, जर मी दूर जाणार आहे मला जाऊ दे. आणि माझे हात पसरलेले होते आणि एकदम अचानक काहीतरी माझ्या हातात पडले. मला माहित नाही, मी सांगू शकत नाही. मी झोपी गेलो का मला ठाऊक नाही. मी गाढ तंद्रीत गेलो का मला ठाऊक नाही. तो दृष्टांत होता का मी तुम्हाला सांगू शकत नाही. फक्त एकच गोष्ट मी सांगू शकतो ती मी तसेच जसे ते स्वर्गदूत होते आणि ती माझ्या हातावर आदळली आणि मी पाहिले आणि ती तलवार होती आणि तिची मोठ मोत्याची होती, खरोखर सुंदर. आणि त्यावर एक सोन्याचे रक्षक आवरण होते आणि तिचे पाते काही क्रोमियम सारखे चांदी सारखे दिसत होते. ती अगदी चमकदार होती आणि ती एकदम खूप धारधार होती. अरे बापरे. आणि मी विचार केला की ती सर्वात सुंदर गोष्ट आहे की नाही. माझ्या हातात बरोबर बसली. मला वाटले ती फारच सुंदर आहे. परंतु मी म्हणालो, अरे मला नेहमीच अशा गोष्टींची भीती वाटते. एक तलवार. मी विचार केला मी तिच्या बरोबर काय करणार. आणि तेव्हाच तेथे एक वाणी त्यामधून आली जिने त्या खडकांना हलविले. म्हणाली ती राजाची तलवार आहे. आणि मग मी त्यांतून बाहेर आलो. मोठ्या राजाची तलवार. आता जर ती म्हणाली एका राजाची तलवार, परंतु ती म्हणाली मोठ्या राजाची तलवार. आणि तेथे फक्त एकच मोठा राजा आहे आणि तो परमेश्वर आहे. आणि त्याच्याकडे एकच तलवार आहे. ती त्याचे वचन आहे ज्याद्वारे मी जगतो. म्हणून परमेश्वर आम्हाला सहाय्य कर. येथे त्याच्या पवित्र वेदीवर या पवित्र वचनासह येथे उभे असता हे वचन आहे. आमेन. कोणत्या दिवसात आपण राहत आहोत. किती महान गोष्ट आहे. ते रहस्य आणि गुपित पहा. हे तिसरे, जेव्हा त्याने मला सोडले मी तेथे उभा होतो. कुठली गोष्ट माझ्यापाशी आली आणि म्हणाली भिऊ नकोस. आता मी कुठलीही वाणी ऐकली नाही. जसे काही माझ्या आतून बोलली मला तुम्हाला फक्त सत्य सांगायचे आहे. फक्त तंतोतंत काय घडले. काहीतरी आदळले आणि म्हणाले भिऊ नकोस. हे ते तिसरे खेचणे आहे. तिसरे खेचणे, तुम्हाला ते लक्षात आहे. त्याने म्हटले तुमच्याकडे यावर कितीतरी नक्कल मारणारे होते. त्याचे स्पष्टीकरण देण्याचा तू प्रयत्न केला, परंतु म्हणाला ह्यासाठी प्रयत्न करू नको. तुम्हाला ते लक्षात आहे. किती जणांना तो दृष्टांत लक्षात आहे. का तो पूर्ण झाला आहे. तो ध्वनी मुद्रित आहे आणि सर्वत्र आहे. ही अंदाजे 6-7 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. 7 वर्षाआधी म्हणाली त्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नको. म्हणाली हे तिसरे खेचणे आहे, परंतु मी तुला तेथे भेटेन. ते बरोबर आहे. त्याने म्हटले प्रयत्न करू नको. मी एका लहान मुलाच्या बुटासह उभा होतो. जेव्हा त्याने मला म्हटले, म्हणाला आता तुझे पहिले खेचणे कर आणि जेव्हा तू ते करतोस मासे त्या आमिषा मागे धावते. म्हणाला मग तुझे दुसरे खेचणे पहा. म्हणाला कारण ती फक्त एक लहानशी मासळी आहे. तो म्हणाला नंतर तिसरे खेचणे ते पकडील. आणि ते सर्व सेवक माझ्या सभोवती जमा झाले. म्हणाले भाऊ ब्रॅनम आम्हाला ठाऊक आहे तू ते करू शकतो. हालेलुया. भाऊ ब्रॅनम येथे जेथे मी नेहमी बांधला जातो प्रचारकांच्या समूहाबरोबर. समजले, मी लोकांवर प्रेम करतो. त्यांची इच्छा असते की तुम्ही सर्व गोष्टी समजवाव्या हे ते. आणि मी म्हणालो ठीक होय होय हो. मी म्हणालो मला ठाऊक नाही. मी म्हणालो मला मासे पकडणे समजले आहे. आता मी म्हणालो आता पहिली गोष्ट तुम्ही करा हीच पद्धत जी केली गेली आहे. तुम्ही सर्व मासे सभोवती पाहता, तुम्हाला आमिष दाखवावी लागते. अच्छा, तीच तर माझी पकडण्याची खरी युक्ती आहे. म्हणून मी म्हणालो अमिषला झटका मारा. आता तुम्हाला समजले, जेव्हा मी अमिषला झटका मारतो पहिल्या वेळेस, आता मासळी त्याच्या मागे येते. परंतु ते थोडेसे होते आणि ती तशीच होती जसे ते पकडीत होते. म्हणून मी म्हणालो मग तुम्ही व्यवस्थित कराल. आणि मी झटक्याने तिला बाहेर किनाऱ्यावर काढले आणि माझ्याकडे एक मासळी होती. परंतु ती अशी दिसत होती जणू काही काट्यावर लावलेले मांस. ती इतकी लहान होती. आणि तेव्हा मी तेथे उभा होतो आणि कोणीतरी म्हणाले मी तुला सांगितले की ते करू नकोस. मी रडू लागलो. सर्व दोरी अशा प्रकारे माझ्या सभोवती गुंतली होती आणि मी तेथे उभा राहून अशा प्रकारे माझे डोके खाली करून रडत होतो. म्हणालो परमेश्वरा ओ मी मला क्षमा कर. मी एक मूर्ख मनुष्य आहे प्रभू, मला क्षमा कर. आणि मी माझ्याजवळ ही दोरी होती आणि हेच ते माझ्या हातात एक लहान बाळाचे बूट होते, जवळजवळ इतके लांब. आणि माझ्याकडे ती दोरी होती जी अंदाजे माझ्या बोटा एवढी जाड, जवळजवळ अर्धा इंच. आणि या बुटाला अंदाजे
एक 16 अंश अंदाजे 1 इंच लहान भोक होते आणि मी त्या लहान बोटाला ती दोरी घालण्याचा प्रयत्न करीत होतो या मोठ्या इंचाच्या दोरीने. ओ, एक वाणी म्हणाली, तू पेंटिकॉस्टल बालकांना या अलौकिक गोष्टी शिकवू शकत नाही. म्हणाली, आता त्यांना सोडून दे. आणि तेव्हाच त्याने मला वर उचलले, त्याने मला वर घेतले आणि उंचावर बसविले जिथे एक सभा चालू होती. एका तंबू सारखी किंवा एका आराधनालयासारखे दिसत होते. आणि मी पाहिले आणि तेथे एक लहानशी पेटी होती. आत एक लहान जागा होती आणि मी पाहिले की प्रकाश माझ्यावर कोणाशी बोलत होता. तो प्रकाश जो तुम्ही तेथे त्या फोटोत पाहता तो माझ्यापासून भुरकन दूर निघून गेला अशा प्रकारे. आणि तंबूवर गेला आणि म्हणाला, मी तुला तेथे भेटेन. आणि म्हणाला, हे तिसरी खेचणी असेल आणि तू ते कोणालाही सांगणार नाही. आणि सभी नौकांमध्ये तो म्हणाला, हे तिसरे खेचणे आहे. आणि तेथे 3 महान गोष्टी आहेत ज्या त्या बरोबर जातात. आणि एक आजच उघडली आहे किंवा काल, दुसरी आज उघडली. आणि तेथे एक गोष्ट आहे ज्याचा अर्थ मी सांगू शकत नाही कारण ती एका अज्ञात भाषेत आहे. परंतु मी तेथेच उभा राहिलो आणि त्याकडे पाहत होतो आणि हे तिसरे खेचणे येत आहे. आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा, अरे बाप रे, हेच कारण आहे सर्व स्वर्ग शांत होता. आता मी येथेच थांबतो. समजले? मला असे वाटते त्याविषयी अधिक बोलू नये. समजले? म्हणून फक्त लक्षात ठेवा, 7वा शिक्का ह्या कारणामुळेच उघडला नव्हता. समजले? हेच कारण आहे त्याने ते प्रकट केले नाही. कोणालाही त्याविषयी कळू नये. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, मला या वचनाविषयी काहीही जाणण्या अगोदर हा दृष्टांत वर्षा अगोदर आला होता. तुम्हाला ते लक्षात आहे? आणि ते असेच तेथे आहे जसे ते दुसऱ्या ठिकाणी वचनामध्ये तंततंत बसते. आणि परमेश्वर माझे हृदय जाणतो. मी कधीच अशा गोष्टींविषयी विचार केला नव्हता आणि ती येथे होती आणि आपल्या विचारा अगोदर आहे. होय, अरे बापरे, ते असे दर्शविते की हा दृष्टांत परमेश्वरापासून होता. कारण पहा, तो अंतिम संदेशाशी, परमेश्वराच्या अभिवचनाशी तंतोतंत जुळतो. तुम्ही लक्ष द्या, आता लक्ष द्या, अंतिम समयाच्या संदेशासाठी हा शिक्का. अखेर त्याने सर्व 6 शिक्के प्रकट केलेले आहेत, परंतु त्याने 7व्या शिक्क्याबद्दल काहीच सांगितलेले नाही. आणि हा शेवटचा समयाचा शिक्का, जेव्हा त्याची सुरुवात होते, बायबल प्रमाणे तो जाणण्या अगोदर पूर्णत गुप्त असेल. आणि लक्षात ठेवा, प्रकटीकरण 10:1-10 7व्या देवदूताच्या संदेशाच्या वेळी परमेश्वराची सर्व रहस्य प्रकट केले जातील. आपण अंतिम समयात आहोत, 7वा शिक्का उघडण्याच्या समयात. आता मला कसे कळले? त्या दिवशी मागील रविवारी, आजपासून 1 आठवड्याआधी, जेव्हा मी यावर प्रचार करीत होतो, नम्र व्हा, नम्र व्हा. लक्षात ठेवा, परमेश्वर छोट्या गोष्टींमध्ये व्यवहार करतो. मला समजले नाही की तो वास्तवात कशाविषयी बोलत आहे. आणि आता मी ते समजत आहे. तो इतका नम्रतेचा आहे. तुम्हाला वाटेल की अशा प्रकारची गोष्ट व्हॅटिकन मध्ये प्रकट केली जाईल किंवा, परंतु ती योहान बाप्तिस्मा देणाऱ्याकडे येते. ती आमच्या प्रभूच्या जन्मासारखी येते. एका गोठ्यात परमेश्वराला गौरव असो. म्हणून माझे सहाय्यक, वेळ जवळ आहे. आमेन, आपण येथे आहोत. हो माझ्या परमेश्वरा, आता काय तुम्ही परमेश्वराच्या दृष्टांताचे सत्य समजत आहात? जे 7 स्वर्गदूत पश्चिमेकडून मस्कडे घेऊन येत आहेत, ते पश्चिमेकडून येत होते, पूर्वेकडून परत येत होते या संदेशास आज रात्री इथे आणण्यासाठी. ओ माझ्या परमेश्वरा, आता त्या महान गर्जनेचा शब्द आणि मिशन जे येथे आणले गेले, प्रकट केले गेले, ते आणि सिद्ध केले गेले की ते परमेश्वराचे आहे. आता फक्त विचार करा, मला हे शिक्के ठाऊक नव्हते आणि हे याच आठवड्यात प्रकट केले गेले. काय कोणी यावर विचार केला होता की 7 स्वर्गदूत येण्याद्वारे एक संदेश जो पुढे येणार होता, ते स्वर्गदूत त्यासाठी मला येथे परत घेऊन आले. समजले? लक्षात ठेवा, तो 7वा संदेशवाहक, तो 7वा संदेशवाहक, तो 7वा स्वर्गदूत माझ्यासाठी महत्वपूर्ण होता. तो इतर कोणापेक्षा बराचसा माझ्यासारखा भासत होता. आता पहा, ते अशा प्रकारे उभे होते.
आता आम्ही फक्त इच्छितो की तुम्ही लक्ष द्यावे. आणि मी येथे उभा होतो आणि मी त्या दुसऱ्यांना पाहत होतो. पहा, एक पहिला समूह त्या छोट्या पक्ष्यांचा जे खालच्या बाजूला पंख मारित होते, तुमच्या ते लक्षात आहेत? आणि ते सर्व पूर्व दिशेला उडून गेले. आणि दुसरा समूह अधिक प्रकाशमय मोठ्या पक्ष्यांचा, कबूतरासारखा दिसत होता, तीक्ष्ण पंखांचा, ते पूर्व दिशेला उडाले. पहिले खेचणे, दुसरे खेचणे, नंतर स्वर्गदूत होते. आणि जसे मी तेथे उभा होतो आणि तो स्फोट झाला आणि मी या दिशेला पाहत होतो पश्चिमेकडे, आणि ते आले आणि मला वर त्यांच्यामध्ये उचलले, माझे भान हरपले. आणि त्यांच्यातील एक येत होता, एक होता जो मला दिसण्यात खूप वेगळा दिसला. तो माझ्या डाव्या बाजूस होता जेथून मी त्या समूहात प्रवेश केला. परंतु डावीकडून उजवीकडे मोजले असता तो सातवा स्वर्गदूत असेल. समजले? आता लक्षात ठेवा, सात संदेशवाहक. काय तुम्हाला ज्युनियर जॅक्सनच्या स्वप्नांतील पांढऱ्या खडकाचे पिरॅमिड, ज्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, लक्षात आहे? समजले? लक्ष द्या, त्या रात्री जेव्हा मी गेलो आणि मी तेथे सहा स्वप्न पडले आणि त्यांच्यातील प्रत्येक स्वप्न स्पष्टपणे एकच गोष्ट दाखवित होता. मग दृष्टांताची सुरुवात झाली आणि मला पश्चिमेकडे पाठवले. आणि ज्युनियर जेव्हा तो पाहत होता, लक्ष द्या, पहा किती परिपूर्ण. आता मी आशा आणि विश्वास करीतो की तुम्हा लोकांना समजले की मी ही कृपा येशू ख्रिस्तावर टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, जो या सर्वाचा लेखक आहे. आणि हेच एक कारण आहे की तुम्ही तुमच्या जीवनात असे बोलताना मला यापूर्वी कधीच ऐकले नाही. परंतु हा समय जवळ येत आहे. समजले? समजले? लक्ष द्या, आता हे तुम्हाला निश्चित करण्यासाठी, ह्यासाठी की ते तुमच्या आत खोल बसू शकेल, मी तुम्हाला पुन्हा सोडण्याकरिता ठरवित आहे. मला ठाऊक नाही मी कुठे जाणार. मी शुभवर्तमान इतर जागी प्रचार केला पाहिजे. परंतु आता की तुम्ही कदाचित म्हणाल, मी अशा प्रकारचा सर्व धर्मांधता ऐकली आहे, मला ठाऊक नाही काय, मी कोणा इतर मनुष्याचा न्याय करू शकत नाही, मला फक्त देवाला माझ्यासाठी उत्तर द्यायचे आहे, माझ्यासाठी. परंतु या सर्व वर्षांमध्ये मी कधी एका वेळेस तरी प्रभूच्या नावात काही तुम्हाला सांगितले काय जे बरोबर नव्हते? कोणीही इतर तसे सांगू शकत नाही, कारण मी सदैव तुम्हाला तसेच सांगितले जसे त्याने मला सांगितले. आता मला तुम्हाला दाखवू द्या की हे तंतोतंत सत्य आहे. आणि खात्री करा, आता लक्षात ठेवा, जर तेथे कोणी आत्मिक किंवा एखादा संदेष्टा असेल, मी प्रभू त्याच्याशी दृष्टांतांतून बोलतो आणि त्याला स्वप्नाद्वारे प्रकट करतो. स्वप्नांचा अर्थ सांगतो. योसेफ तो स्वप्नांचा अर्थ सांगू शकत होता आणि बोलू आणि दृष्टांत पाहू शकत होता. हे बरोबर आहे काय? आता याकडे लक्ष द्या की आता जेव्हा हे घडले, ज्युनियर एका मैदानात उभा होता जेथे एक मोठे पिरॅमिड होते अशा प्रकारे, आणि तेथे खडकावर काहीतरी लिहिलेले होते आणि मी ते लोकांना प्रकट करीत होतो. ज्युनियर हे बरोबर आहे काय? जवळजवळ एका वर्षा अगोदर ते घडले. आणि आता पुढच्या गोष्टीवर लक्ष द्या. मी एक प्रकारचे अस्त्र घेतले आणि त्याला कापले आणि त्याच्या आत पांढरा खडक होता ज्यावर काहीच लिहिलेले नव्हते. आणि त्यावेळेस मी पश्चिमेकडे जाण्यास सुरुवात केली आणि मी त्या सर्वांना सांगितले. मी म्हणालो, पश्चिमेला जाऊ नको, येथे थांब आणि मी येईपर्यंत यावर पहा. पश्चिमेला स्फोटासाठी गेला, पूर्वेकडे पवित्र आत्म्याद्वारे अनुवाद केलेल्या या अलिखित वचनासह परत आला. आता जर हा परिपूर्ण सर्व शक्तिमान परमेश्वर नाही, तर माझी इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्या की हे काय आहे. मित्रांनो, मी हे काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, तुम्हाला हे दाखविण्यासाठी की आपण अंतिम समयात आहोत. आता जर ते इतर पूर्णतः वचनावर आधारित आहे, म्हणून हेही पूर्णतः वचनाच्या बिंदूवर आहेत. आम्ही येथे आहोत. मित्रांनो, आपण अंतिम समयात आहोत. लवकरच असे होईल, समय निघून गेला आहे, लाखो त्यांचे जीव गमावतील, लाखो जे आता विश्वास करतात की ते वाचलेले आहेत, ते त्या आण्विक युगात चारा म्हणून गणले जातील. आपण अंतिम घडीत आहोत. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या लोकांना केलेल्या त्याच्या सहाय्यामुळे, की ते कदाचित प्रकट होणाऱ्या ख्रिस्ताला सामोरे जाण्यासाठी वाट पाहत आहेत. किती वेळ भाऊ ब्रॅनम, कदाचित 20 वर्षे, कदाचित 50 वर्षे, कदाचित 100 वर्षात, मला ठाऊक नाही. आणि कदाचित या सकाळी, कदाचित आज रात्री, मला ठाऊक नाही. आणि जर कोणी सांगतात की त्यांना ठाऊक आहे, ते चुकीचे आहे. समजले? त्यांना ठाऊक नाही. फक्त परमेश्वरच जाणतो. आता लक्ष द्या, म्हणून मला परमेश्वराकडून सहाय्य मिळू दे. मी सत्य सांगतो की हे मला आत्मिकरित्या प्रकट झाले आहे, पवित्र आत्म्याद्वारे प्रकट झाले आहे, आणि त्यांतील प्रत्येकाने पवित्र शास्त्रात त्याचे स्थान ओळखले आहे. आता त्या शिक्क्याखाली कोणते महान रहस्य दडलेले आहे मला ठाऊक नाही. मला ते ठाऊक नाही, मी ते समजू शकत नाही, मी ते सांगू शकलो नाही की ते काय आहे, त्याने काय सांगितले. परंतु मला ठाऊक आहे की त्या सात गर्जना होत्या ज्या एकत्रितरित्या उच्चारित होत्या. फक्त सात वेगवेगळ्या वेळेला मोठा आवाज झाला आणि ते कुठल्या दुसऱ्या गोष्टीत प्रकट झाली हे मी पाहिले. तेव्हा जेव्हा मी ते पाहिले, मी अनुवादासाठी वाट पाहिली, ते तेथून उडले आणि मला ते समजू शकले नाही. ते अगदी बरोबर आहे, समजले. अजून त्यासाठी योग्य समय आलेला नाही, परंतु ते एका चक्रात चालत आहे, समजले. ते जवळ येत आहे. म्हणून तुमच्यासाठी ही गोष्ट करणे आहे की लक्षात ठेवा की मी तुमच्याशी प्रभूच्या नावाने बोलत आहे. तयार रहा, कारण तुम्हाला ठाऊक नाही की कोणत्या समय काय होईल. आता जेव्हा हे टेप होते, जे ते आहे ते कदाचित माझ्या 10,000 मित्रांना मस पासून दूर करेल, कारण ते म्हणणार आहेत की भाऊ ब्रॅनम त्याला स्वतःला देवासमोर एक सेवक किंवा एक संदेष्टा किंवा काहीतरी बनण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या बंधूंनो, मला तुम्हाला सांगू द्या की ती एक चूक आहे. मी तुम्हाला फक्त सांगत आहे मी पाहिले आणि जे मला सांगण्यात आले, आणि आता तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करता. मला माहित नाही कोण जाणार आहे, काय घडणार आहे, मला ठाऊक नाही. मला फक्त ठाऊक आहे की त्या सात गर्जनांमध्ये ते रहस्य दडलेले आहे. स्वर्गात निवांत होता, सर्वांना समजले. तो समय असू शकतो, ती घडी आता असू शकते की तो महान पुरुष जो दृश्यात येण्याची आपण अपेक्षा करीतो तो दृश्यात येऊ शकतो. कदाचित ही सेवकाई की मी लोकांना पुन्हा वचनाकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे, तिच्या पाया घातला गेला आहे. आणि जर तो घातला आहे, मी तुम्हाला भल्यासाठी सोडत आहे. तेथे आपण दोघे एका वेळी एकत्र असू शकत नाही, समजली. जर तसे आहे तो वाढेल, मी घटेन, मला ठाऊक नाही. परंतु मला परमेश्वराद्वारे विशेष अधिकार दिला गेला आहे की पहावे आणि समजावे की ते काय होते. पहा, पहिले ते प्रकट करावे, आता तेच सत्य आहे. आणि माझी खात्री आहे की तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलेले आहे ज्या या आठवड्यात घडत आहेत. माझी खात्री आहे की तुम्ही त्या लहान कॉलिन्स मुलाला जो तेथे पडून मरताना त्या रात्री पाहिले असेल, ते लहान कर्करोग झालेली मुलगी. देवाचे राज्य येत आहे आणि ते नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे अधिक येताना दिसत आहे. जसे ते होत आले आहे, आता त्याने लोकांचा गळा दाटून न येवो, न्यायकरणातून पवित्रतेकडे, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याकडे, आणि मग येथे. समजले, आपण अगदी सर्व समयी परमेश्वराच्या जवळ येत आहोत. मेथडी सेवकांनो, तुम्ही पाहू शकत नाही काय की तुमचा पवित्रीकरणाचा संदेश लुथरने केलेल्या प्रचारापेक्षा कसा उच्च आहे. तुम्ही पेंटिकॉस्टल हो, काय तुम्ही समजू शकत नाही की तुमचा बाप्तिस्माचा संदेश मेथडिस्ट प्रचारापेक्षा पलीकडे आहे. तुम्हाला समजते मला काय म्हणायचे आहे. होय, आपल्याकडे खूप गोष्टी पुढे जाण्याकरिता आहेत आणि ते बरोबर आहे. आणि जर तेथे कोणी आहेत जे चुकांचा तिरस्कार करतात आणि लोक अशा काही गोष्टी सांगतात ज्या वास्तविक खोट्या आहेत आणि सत्य नाही, मी त्याचा तिरस्कार करतो. परंतु मी विश्वसनीय सत्यावर प्रेम करतो. याची काही पर्वा नाही की ते ह्या प्रकारे किंवा त्या प्रकारे किती अडथळे करते. जर ते सत्य आहे, परमेश्वर शेवटी प्रकट करील ते सत्य आहे. आणि जर तो तसे करीत नाही लवकरच येणाऱ्या दिवसांमध्ये, तर माझा दृष्टांत खरा नव्हता. आता तुम्ही पहा की मी स्वतःला कुठे ठेवले आहे. भाऊ ब्रॅनम, ते कधी घडेल मी तुम्हाला सांगू शकत नाही, मला ठाऊक नाही. परंतु या दिवसांतील एके दिवशी जर आपण पुन्हा या पृथ्वीवर कधीच भेटलो नाही, आपण पलीकडे ख्रिस्ताच्या न्यायासनाजवळ भेटणार आहोत. आणि तुम्हाला समजेल की त्या खोलीत जे प्रकटीकरण परमेश्वरापासून आले ते त्या इतरांसारखे आहे, जे ते त्या शिक्क्यांचे एक रहस्य. हे कारण की ते प्रकट केले गेले नाही. या सात गर्जना ज्यांनी त्यांचे शब्द उच्चारले आणि ते परिपूर्ण आहे, कारण कोणालाही त्याविषयी काहीही माहीत नाही, ते लिहिलेलेही नव्हते. म्हणून आपण अंतिम समयात आहोत, आपण येथे आहोत. मी परमेश्वराला त्याच्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. मी त्याचा येशू ख्रिस्तासाठी धन्यवाद करतो, कारण त्याला पाठविल्याविना
आपल्या पापांच्या क्षमेसाठी आपण सर्व पापांच्या मोठ्या घाणीत कुठल्याही आशेशिवाय पडलो असतो, परंतु त्याच्या कृपेद्वारे त्याचे रक्त सर्व पाप शुद्ध करते. अगदी जसे शाईचा थेंब विरंजकाच्या बादलीत तुम्हाला पुन्हा कधीच शाई सापडणार नाही. जेव्हा आपल्या पापांची कबुली दिली जाते ते येशू ख्रिस्ताच्या रक्तात टाकले जातात. ते पुन्हा कधीच आठवले जात नाही. परमेश्वर त्यांची क्षमा करतो. ते कधीच केले गेले नव्हते आणि जोपर्यंत ते बलिदान आपल्या प्रायश्चितासाठी तेथे आहे तर तेच पुरेसे आहे. तेच ते आहे, समजले? आपण यापुढे पापी नाहीत. आपण परमेश्वराच्या कृपेद्वारे ख्रिस्ती आहोत. लक्षात ठेवा, आपण स्वतः इतके वाईट असू जेवढे यापूर्वी नसू, परंतु पहा, परमेश्वराची कृपा आपल्याला मिळाली आहे आणि तिनेच आपल्याला बनविले आहे जे आपण आज आहोत. ख्रिस्ती भाऊ व बहिणी,
हा माझ्यासाठी भयंकर आठवडा होता. मी थकलो आहे, माझे मन थकले आहे, कारण मी माझ्याकडे सर्वात उत्तम आहे जे मी करू शकलो आणि प्रत्येक दिवशी काही अद्भुत घडत आहे. मी विस्मयित झालो त्या खोलीत जाताना आणि काही मिनिटांसाठी तिथे राहताना, आणि पहा कशाने तरी मला पूर्णपणे वळवले. आणि येथे मी तेथे जातो आणि टिप्पणी करतो. मी डॉक्टर स्मिथ, पुरिया स्मिथ आणि ओ सर्व लेखकांची आणि सर्व काही पुस्तके वाचली. त्या पुस्तकांना खोलवर वाचले. मी म्हणालो, आता येथे सहावा शिक्का आहे, येथे चौथा शिक्का आहे. आता हा मनुष्य काय सांगतो? तो म्हणेल, अच्छा, ते हे होते, ते किंवा दुसरे काही. मी येथे पाहिले आणि दुसरा व्यक्ती मिळाला. तो म्हणाला, ते अमुक आणि अमुक होते आणि ते ह्यासारखे दिसत होते. मी फक्त ते बरोबर कार्य करू शकले नाही, समजले? मग मी विचार केला, बरे प्रभू, हे काय आहे? आणि मी थोडा वेळ वर खाली चाललो. मी खाली गुडघी टेकली आणि प्रार्थना केली. पुन्हा गेलो आणि बायबल उचलले, खाली बसलो, वाचू लागलो, पुन्हा चाललो आणि अशा प्रकारे. मग अचानक जेव्हा मी शांत झालो, येथे ते अशा प्रकारे प्रकट झाले, तेव्हा मी त्वरित एक पेन घेतला आणि ते लिहिण्यासाठी गेलो. जे काही मी पाहत आणि करीत होतो ते लिहून येईपर्यंत त्याकडे अशा प्रकारे पाहत होतो. मग उरलेल्या दिवसांत मी ते घेऊन खाली जायचा आणि त्याचा तपास करायचो आणि पाहायचो की ते वचनाशी जुळते की नाही. मग सर्व गोष्टी सिद्ध होतात, समजले? मला हे येथे सापडले आणि मी विचार केला. आता तेथे खूप जणांना दृष्टांत झाला, खूप जणांना प्रकटीकरण मिळाले. जर ते वचनाच्या विरुद्ध आहे तर ते सोडून दे. ते बरोबर आहे, ते सोडून दे. आता मग मी तेथून निघालो. अशा प्रकारे खाली धावत गेलो. मी येथे लहान गोष्टी टिपून ठेवल्या आहेत. मला वाटले, ठीक आहे, आता वर्ग हे ऐकून आनंदित होईल, कारण हे येथे जुळते आणि हे येथे जुळते. आता आपण पाहूया हे येथे काय सांगते. होय, आणि होय, ते येथे आहे, ठीक, येथे समजले. आणि पुन्हा बायबल मधून पाहून आणीत असे आणि आठवडाभर त्या गोष्टी जुळवीत असे. ते येथे टेपवर आहे. तुमचे त्यासाठी स्वागत आहे. आणि मी हे माझ्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेनुसार ख्रिस्ताच्या सहभागीतेखाली परमेश्वराच्या कृपेने सर्व मनुष्यांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे केले आहे. जे मला ठाऊक आहे त्यानुसार मी हे उत्कृष्टरित्या केले आहे.
तुम्ही एक सर्वात उत्कृष्ट श्रोते आहात. तेथे यापेक्षा अधिक चांगले कोणीही बसू शकले नसते. तुम्ही सर्व येथे दिवसा 1 वाजता आला आहात आणि 5 वाजेपर्यंत जेव्हा त्यांनी आराधनालय उघडले आणि आणले, लोकांना आत येऊ दिली, तुम्ही थंडीत उभे राहिलात, तुम्ही बर्फामध्ये बसलात, तुम्ही सर्व काही केले, भिंतीच्या बाजूने उभे राहिलात, तुमचे पाय दुखेपर्यंत. मी काही पुरुषांना पाहिले खाली बसलेले, स्त्रियांना बसू दिली आणि ठिकठिकाणी काही अशा प्रकारे उभे होते, सभोवती बसलेले.
मला वाटले, प्रभू, हे सर्व हा एक रहस्यमय आठवडा होता. सर्व गोष्टी अशा प्रकारे अद्भुत होत्या. कसे? जेव्हा लोक येते त्यांना सभोवती बाहेर खिडक्यांमध्ये दरवाजामध्ये मागे सगळीकडे बसलेले ऐकत असलेले पाहत. आणि एक वक्ता, मी वक्ता म्हणून खूप दूर आहे. माझ्याकडे तेवढे ज्ञान आहे की कळावे की मी नाही, की मी एक वक्ता नाही, परंतु का लोक का अशा प्रकारे बसतील आणि ऐकतील? ते का असे करतील? ते माझ्यासारख्या व्यक्तीला ऐकण्यासाठी आले नाही, परंतु ते येतात कारण तेथे काही गोष्ट आहे जी लोकांना तेथे आकर्षित करते, समजले? तेथे काही गोष्ट आहे जी त्यांना आकर्षित करते. जसे माझी पत्नी येथे व्यासपीठावर उभी होती आणि गात होती जेव्हा मी आरंभ केला होता. ते पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून आले, ते दूर प्रदेशांतून आले, राजाबरोबर उत्सव करण्यासाठी, त्याचे पाहुणे म्हणून जेवण्यासाठी. हे यात्रेकरू किती धन्य आहे. त्याचे पवित्र मुख न्याहाळत आहे, दिव्य प्रकाशाने चमकत आहे. त्याच्या कृपेचे भागीदार धन्य आहे. जसे त्याच्या मुकुटात रत्न चमकतात. तुम्ही हे सदैव तुमच्या मनात ठेवा, येशू ख्रिस्ताच्या मुकुटांतील एक रत्न बनणे. पौलाने मंडळीला म्हटले, तुम्ही त्याच्या मुकुटाचे दागिने रत्न आहात. आपण येशू ख्रिस्ताच्या मुकुटाचे रत्न बनू इच्छितो. आपण कधीही एखाद्या व्यक्तीला त्यात ठेवू इच्छित नाही. तुम्ही माझ्याविषयी सर्व काही विसरून जा. मी तुमचा भाऊ आहे. एक पापी कृपेने वाचलो आहे. जगण्यास योग्य नाही ते अगदी सत्य आहे. मी तुम्हाला नम्र होण्यास सांगत नाही. हे सत्य आहे. माझ्यात काहीच नाही. एकही चांगली गोष्ट नाही. बिलकुल नाही. परंतु परमेश्वराच्या कृपेने माझ्या दीन मंद डोळ्यांनी काळाच्या पडद्यामागील आणि पलीकडच्या त्या गोष्टी पहाव्या असे केले आणि मी परत आलो. जेव्हा मी एक लहान मुलगा होतो मी लोकांवर प्रेम केले. मला नेहमीच वाटायचे कोणीतरी माझ्यावर प्रेम करावी आणि माझ्याशी बोलावी. कोणीच ते केले नाही. माझ्या कुटुंबाच्या नावामुळे कोणीच माझ्याशी बोलत नसे. परंतु जेव्हा मी स्वतः परमेश्वराला समर्पित झालो तेव्हा मागचे लोक त्यांची पार्श्वभूमी एक आयरिश म्हणून मी विचार केला. कदाचित ते सर्व कॅथलिक होते आणि कदाचित ते असू शकेल. मी तेथे गेलो आणि तो वेगळ्या प्रकारे होता. आणि मी प्रथम बॅप्टिस्ट मंडळीत गेलो आणि तो काही वेगळा होता. मी म्हणालो प्रभू तेथे कोणता तरी मार्ग असेल जो सत्य आहे. आणि कोणीतरी म्हणाले ते वचन आहे. मी ते वचन पकडले आहे. प्रत्येक दृष्टांताकडे पहा. सर्व ठिकाणी ज्या दिवशी मी तो कोनशिला पलीकडे ठेवला आणि तो तेथे ठेवला मी तेथे त्यावर लिहिले जे त्याने मला त्या सकाळी दृष्टांतात दाखवले. वचनाची घोषणा कर. सुवेळी अवेळी तयार राहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव. निषेध कर व बोध कर. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. आणि मी ती दोन झाडे पाहिली ज्याच्या जवळ मी उभा होतो. ती गोष्ट कर. ते बरोबर आहे आणि तेथे आपण आहोत आणि ते सत्य आहे. आणि आता तू नाही लक्षात ठेवा. मला तुम्हाला पुन्हा बजावून सांगू दे. कोणालाही धन्यवाद म्हणू नका. त्यावर विचार करा. कोणी सेवक किंवा काहीतरी कोणी मर्त्य मनुष्य त्याच्याविषयी काही चांगले आहे. कारण काहीही नाही. मी पर्वा करीत नाही की तो कोण आहे. कोणत्याही मनुष्यात काहीही चांगले नाही. ते बरोबर आहे. जर तेथे तुतारींचा मोठा ढीग असेल आणि त्यांच्यातील एकाचा काहीतरी संगीताचा ध्वनी काढायचा असेल तो मनुष्य आहे. त्या तुतारी पूर्णता मुख्य आहे. तो एक व्यक्ती आहे जो ती तुतारी वाजवू शकतो. ज्याला ठाऊक आहे तो काय करणार आहे तोच ती तुतारी उचलतो. तुतारीला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आवाज त्यामागे असलेल्या बुद्धिमत्तेद्वारे येतो. ते बरोबर आहे. म्हणून सर्व तुतारी सारख्याच आहेत. सर्व मनुष्य सारखेच आहेत. सर्व ख्रिस्ती सारखेच आहेत. आमच्यामध्ये कोणीही मनुष्य महान नाही. आपण महान पुरुष नाहीत. आपण महान स्त्रिया नाहीत. आपण सर्व भाऊ आणि बहिणी आहोत. सर्व सारखे एकाच चौकटीत. आपण कोणी महान नाहीत. कुणी कुणाला कुणापेक्षा महान बनवित नाही. एकही गोष्ट नाही. कोणी काहीही करा नाही महाशय. परंतु आपण सर्व फक्त मनुष्य आहोत. गोष्टींचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू नका. इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय फक्त येशू ख्रिस्ताच्या समीप त्याला स्तुती आणि सन्मान देत सर्व जणांना आता ते समजले. आमेन. तुमच्या संपूर्ण हृदयाने त्याला प्रेम करा. तुम्ही ते करता काय? मी त्याच्यावर प्रेम करतो आणि मी करेन. मी त्याच्यावर प्रेम करतो. कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले त्या कलवरीच्या झाडावर. परमेश्वराची स्तुती हो. प्रत्येकाला व्यवस्थित समजले काय? काय सर्वजण विश्वास करतात? लक्ष द्या. जेव्हा मी प्रथम सुरुवात केली आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? देवाचा भूज कोणास प्रकट झाला? काय त्याने तुला त्याची दया त्याचे चांगुलपण प्रकट केले? आमेन. फक्त लक्षात ठेवा. तुमच्या संपूर्ण हृदयाने त्याच्यावर प्रीती करा. मी आता घरी परत जात आहे. मी येथे पुन्हा अंदाजे 1 जूनला परत येईन जर प्रभूची इच्छा असेल. तर कदाचित जर प्रभूने माझ्या अंतकरणात घातले तर कदाचित ग्रीष्म ऋतूच्या आरंभी जसे जून किंवा असेच कुठे बर्फ पडण्याच्या वेळेस जर प्रभूने उशीर केला मला परत येण्यास आणि आणखी 7 रात्री घालविण्यास आवडेल. अंतिम 7 तुतऱ्यांसाठी तुम्हाला ते आवडेल का? तुम्हाला ते आवडेल काय? काय तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना कराल की परमेश्वराने माझे सहाय्य करावे? ठीक आहे. मी तुम्हास पुन्हा भेटेपर्यंत हे चांगले जुने गाणे स्मरण करा. मी त्याच्यावर प्रेम करतो. मी त्याच्यावर प्रेम करतो. कारण त्याने मजवर प्रथम प्रेम केले आणि माझे तारण विकत घेतले. त्या कलवरी झाडावर आता माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचे मस्तक झुकवावे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. पालकाने सभा बरखास्त करण्याआधी मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. आमच्या स्वर्गीय पित्या, प्रभू लोकांना कळो. माझी खात्री आहे की तेथे काही जण आहेत ज्यांना समजत नाही, परंतु पित्या त्यांना हा उद्देश कळू दे आणि त्यांना समजू दे पित्या की ही तुझी त्यांच्यावर झालेली कृपा आहे की या गोष्टी प्रकट केलेल्या आहेत. आणि मी तुला धन्यवाद देऊ इच्छितो प्रभू तू या गोष्टी कळविण्यासाठी दिलेल्या ज्ञानाबद्दल की तू आम्हास प्रकट केले आहे. आणि मी इथे असलेल्या प्रत्येकांसाठी जे या सभांना उपस्थित होते प्रार्थना करीतो. जर तेथे कोणी आहेत जे विश्वास करीत नाही प्रभू ते विश्वासी बनोत. मी त्या सर्वांसाठी प्रार्थना करीतो जे या टेपद्वारे आलेला संदेश ऐकतील आणि ह्यात संशय नाही. जर हा घरांमध्ये आणि पुष्कळ अविश्वासणाऱ्यांच्या हाती विविध स्थळांवर पडणार आहे, परंतु पित्या मी या प्रत्येकांसाठी प्रार्थना करतो की कोणीही देवनिंदात्मक शब्द बोलण्याआधी असे होवो की ते प्रथम बसतील आणि वचनांचा शोध घेतील ज्यांतून हे बोलले गेले आहे, आणि मग तुला म्हणतील की ते खरोखरीच प्रामाणिक आहेत आणि जाणू इच्छितात की हे सत्य आहे किंवा नाही. आणि पित्या मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो जे या भिंतीजवळ उभे आहेत, जे बाहेर उभे आहेत, जे त्यांच्या मोटारीत बसले आहेत, त्यांच्या लहान लेकरांसाठी आणि सर्वांसाठी जे आत आहेत. आणि प्रभू मी त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि मी प्रार्थना करीतो की माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. तू त्यांना आशीर्वादित करशील. प्रथम प्रभू प्रत्येकाला सार्वकालिक जीवन दे. मी प्रार्थना करीतो की तेथे त्यांच्यातील एकाचाही नाश होणार नाही, एकाचाही नाही. आणि आता पित्या मला ठाऊक नाही केव्हा ही महान घटना घडेल, परंतु जेव्हा आम्ही ही चिन्हे घडताना पाहतो आणि वचनानुसार घटना पाहतो आपली अंतकरणे उत्साहाने भरतात. आणि मी प्रार्थना करतो पित्या परमेश्वरा की तू आम्हास सहाय्य करशील. मी प्रार्थना करीतो की तू आमचा प्रिय पाळक ब्रदर नेविलचे सहाय्य करशील. प्रभू त्याला अनुग्रहाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण कर आणि तुझ्या ज्ञानाने भर. यासाठी तो हे संग्रहित अन्न घेऊन आणि देवाच्या कोकरांना खाऊ घाली. प्रभू मी प्रार्थना करीतो की तू आजार आमच्यापासून दूर करशील. असे होवो की जेव्हा लोक आजारी होती ते येथील उपस्थिती आणि सर्व पुरेसे असलेल्या येशू ख्रिस्ताचे रक्त जे येथे वेदीवर आहे त्याचे स्मरण करते, जे प्रायश्चित करते. आणि मी प्रार्थना करीतो की ते त्वरित निरोगी केले जातील. आणि मी प्रार्थना करीतो की तू त्यांना सैतानी शक्तीपासून दूर ठेवशील. त्यांना आवरावे किंवा संप्रदाय करणाऱ्यांच्या प्रयत्नांना थांबवावे किंवा प्रभू शत्रूंची सर्व शक्ती पासून त्यांना दूर ठेव. तुझ्या वचनासाठी आम्हास पवित्र कर प्रभू, ते प्रदान कर. तर प्रभू मी प्रार्थना करीतो की तू माझे सहाय्य करशील. मी क्षीण होत चाललो आहे प्रभू. मला ठाऊक आहे की माझे अधिक दिवस असू शकत नाही. आणि मी प्रार्थना करीतो की प्रभू तू माझे सहाय्य करशील की मी प्रामाणिक राहावे आणि इमानदार आणि खरे राहावे, यासाठी की मी हा संदेश धारण करण्यासाठी पात्र व्हावे ज्यासाठी मला नियुक्त करण्यात आले आहे. आणि जेव्हा समय येईल की मी झोपी जावे आणि मी नदीपाशी जावे आणि लाटा आत येऊ लागतील, हे परमेश्वरा मी समर्थ व्हावे की ही तलवार कोणाच्या तरी हाती सोपवावी जो तिच्याशी प्रामाणिक राहील प्रभू आणि सत्याने भरेल. प्रभू हे प्रदान कर आणि तोपर्यंत मी शक्तिमान आणि निरोगी आणि धैर्यवान व्हावे म्हणून माझे सहाय्य कर. माझ्या मंडळीचे सहाय्य कर प्रभू. आम्हास आशीर्वाद दे. आम्ही तुझे आहोत. आम्ही अनुभव करीत आहोत की तुझा आत्मा आम्हामध्ये आहे. आम्ही विश्वास करीतो की तू आमच्या प्रार्थनेचे उत्तर देशील. यासाठी
आम्ही स्वतःला तुला तुझ्या वचनासह तुझ्या सेवेसाठी आमचे या पृथ्वीवरील उर्वरित दिवस परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रिय तारणारा याच्या नावाने त्याच्या गौरवासाठी समर्पित करीतो. आमेन.
मी परमेश्वर तुम्हास आशीर्वाद करू. मी त्याच्यावर प्रेम करतो माझ्या संपूर्ण हृदयाने, कारण त्याने माझवर प्रथम प्रेम केले.
भाऊ नेवील, परमेश्वर तुला आशीर्वादित करू. तुमचे कार्य चालू राहू.
You have just finished hearing the original Seventh Seal as it was preached in its entirety on Sunday evening, March 24th, 1963, at the Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana. Brother Branham did not want this original recording released. The next day, Monday, March 25th, 1963, Brother Branham went to the motel room of Brother Fred Sothman and Brother James McGuire, who were at that time in charge of making the tapes. Brother Branham told these brothers, "I don't want this message sent out the way it is." After listening to the tape himself, he instructed the brothers to stop the tape at a certain point, and at that point recorded a new portion of approximately 20 minutes in length. This new portion was then used in place of the original ending. This recording was the only released version of the Seventh Seal until 1966. After Brother Branham left the scene, the board of the William Branham Evangelistic Association unanimously agreed to release the tape originally recorded at the Tabernacle. Since that time, both versions have been available. We have now placed this additional message of Brother Branham on one tape with the original Seventh Seal. The next voice you hear will be Brother Branham in the motel room on Monday, March 25th, 1963.
ही एक चांगली गोष्ट होईल की त्याला याविषयी काहीही ठाऊक नाही, कारण जर त्याला कळले तर तो त्याची नक्कल करील. या त्याच्या गोष्टी करण्याच्या युक्त्या आहेत. म्हणून त्या कारणामुळे परमेश्वराने हे संपूर्ण जगासाठी असे गुप्त ठेवले आहे, स्वर्गासाठी देखील, की ते समजण्याचा कोणताही मार्ग नाही, फक्त परमेश्वर स्वतःच ते प्रकट करील. आता मी आज रात्री तुमचे लक्ष त्या सहाव्या शिक्क्याकडे वेधू इच्छितो. तेथे एक सहाव्या शिक्क्याचे तीन उद्देश होते. त्या घोडेस्वारांचे तीन उद्देश होते. त्या सर्व गोष्टींमध्ये तीन उद्देश आहेत. ती आपणास परत तीन कडे आणतो आणि पुन्हा सात, पहा, सात शिक्के, सात पिढा आणि इत्यादी. आता तीन आणि सात हे परमेश्वराचे अंक, त्याच्या गणिताचे, त्याचे वचन प्रकट करण्याचे आहेत. आता तुम्ही लक्ष द्या, जसे तो घोडेस्वार आता तीन घोडे बाहेर गेले. त्यांच्यातील एक पांढरा होता, एक लाल होता, एक काळा होता आणि मग चौथा घोड्यात का ते सर्व रंग एकत्र मिसळलेले होते. पहा, तीन उद्देश. आता परमेश्वराने तीच गोष्ट केली. जेव्हा त्याने त्याचा सिंह पाठविला, जो त्याचे वचन होता त्या ख्रिस्त विरोधाशी लढण्यासाठी. मग आपण पाहतो की महासंकटाच्या काळात तो बैल पाठवतो, अर्पणाचा पशु, आणि या महासंकटाच्या काळात हेच सर्व लोक करू शकले. फक्त एक कार्य होते, दास व्हा आणि स्वतःला अर्पणासाठी द्या. नंतर आपण पुढच्या युगात येतो, जे सुधारकांचे युग होते. परमेश्वराने मनुष्यांचे ज्ञान पाठवले, पशुचे, मनुष्यासारखे मस्तक, जे सुधारकांचे सामर्थ्य होते, जे पाठवले गेले होते. आता काय तुम्ही लक्ष दिले काय? प्रत्येक यात आश्चर्य नाही की या दिवसांतील लोक अजूनही जसे सुधारकांच्या युगात होते तशा प्रभावात जीवन व्यतीत करीत होते, कारण ते तसे धर्मोपदेशकाच्या मार्गाप्रमाणे त्याकडे पाहत होते. ते त्याकडे पाहत होते जसे सेमिनरीत शिकवले जात होते. एकेकाळी तो परमेश्वराचा मार्ग होता, परंतु आपण तो भूतकाळात जगलो आहोत. आता आपण गरुडाच्या युगात आहोत. प्रकटीकरण, प्रकट होणे आहे संपूर्ण गोष्ट. आता याची तुलना प्रकटीकरण 10:1-7 वचनाशी करा. आणि आपण येथे या प्रकटीकरणात पाहू
येथे प्रकटीकरण 10:1-7 की सातवा दूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल तेव्हा देवाची सर्व गुजे पूर्ण होतील. आता आपल्याला कळते की या सहाव्या शिक्क्यात आता उघडला आहे तो तीन उद्देशासाठी होता. आता येथे ते उद्देश होते. पहिली गोष्ट ही होती की मूर्ख कुमारिकेला पवित्रीकरणासाठी महासंकटाच्या काळांतून जावे लागेल. तिला तिच्या अविश्वासाच्या पापाबद्दल आणि संदेश नाकारल्यामुळे शुद्ध व्हावे लागेल. हे महासंकटाच्या काळात झालं. आपण पाहतो ते सर्व येथे प्रकटीकरण 7 येथे 6 व 7 अध्यायामध्ये तिला शुद्ध केली गेली आणि तिला तिचे शुभ्र झगे दिले गेले. आता ती वधू नाही परंतु ती मंडळी आहे. ते पवित्र लोक ज्यांना कदाचित संदेश स्वीकारण्याची संधी मिळाली नाही किंवा अन्य प्रकारे त्यांना या खोट्या संदेशांद्वारे आंधळे करण्यात आले होते आणि त्यांना संधी मिळाली नाही आणि तरीही ते खरोखरी अंतकरणांतून प्रामाणिक होते आणि परमेश्वर त्यांचे अंतकरण जाणतो आणि येथे या समयात त्यांना शुद्ध केलेले आहे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या. हा दुसरा शुद्धीकरणाचा समय जो इस्रायलांकरिता आहे जेव्हा ते एकत्रित होते हा दुसरा उद्देश आहे. परमेश्वर इस्रायलास महासंकटामध्ये शुद्ध करतो. तेथे एकत्रित झालेल्या लाखोंपैकी निवडलेले 1,44,000 आहेत आणि त्यांना पण शुद्ध केले जाईल. परमेश्वर इस्रायलास शुद्ध करीत आहे. लक्ष द्या, संपूर्ण पृथ्वी शुद्ध केली जाणार आहे. काही अशा गोष्टी होतील की चंद्र, तारे आणि संपूर्ण सृष्टी शुद्ध केली जाईल. तुम्हाला समजते ते काय आहे? पृथ्वी तिला नवीन करीत आहे. शुद्धीकरणाद्वारे 1,000 काळासाठी तयार होत आहे. 1,000 काळ येत आहे आणि पहा, सर्व गोष्टी ज्यात मलिनता आहे त्या 6 समयात शुद्ध केल्या जात आहेत. आता तुमच्या लक्षात आले का? हा 7 उघडते वेळी येथे 3 रहस्य आहेत. हे एक मी बोलेन आणि बोललो आहे की ते 7 गर्जनांचे रहस्य आहे. त्या 7 गर्जना स्वर्गामध्ये हे रहस्य प्रकट करतील. ते ख्रिस्ताच्या आगमन समय होईल, कारण ख्रिस्ताने म्हटले त्याच्या आगमनाविषयी कोणालाही ठाऊक नाही. काय तुम्ही लक्ष दिले? जेव्हा यहुद्यांनी त्याला विचारले की जेव्हा आपण या शास्त्रलेखाची तुलना मत्ते 24 करतो, 6 सातवा शिक्का सोडला आहे, कारण तुम्हाला ठाऊक आहे ख्रिस्ताने म्हटले फक्त परमेश्वर स्वतः जाणतो, देवदूतांनाही नाही, त्यात आश्चर्य नाही, ते लिहिलेलेही नाही. तुम्हाला ठाऊक आहे ते शांत झाले. तेव्हाही काहीच घडले नाही. देवदूतांनाही ते ठाऊक नाही, कोणालाही ते ठाऊक नाही तो केव्हा येणार आहे. परंतु तेथे 7 होती. या गर्जनांच्या त्या समयी हे महान प्रकटीकरण प्रकट करतील. म्हणून मी विश्वास करतो आम्हास कोण, जर आपणास ते ठाऊक नाही आणि जर आपण ते त्या समयात प्रकट केले जाणार नाही, परंतु ते त्या दिवसात प्रकट केले जाईल, त्या समयात ज्यात ते प्रकट होणे आहे. म्हणून आपणासाठी कुठली गोष्ट आहे ती ही की आपण परमेश्वरासमोर आदरयुक्त व्हावी आणि त्याची सेवा करावी आणि ते सर्व करावे जे करणे आम्हाला ठाऊक आहे आणि एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे. येथे आता आपल्याला समजते की 6 आपल्यासाठी उघडला आहे. आपण तो पाहिला आणि आपल्याला ठाऊक आहे की 7 लोकांसाठी फोडू शकत नाही जोपर्यंत तो समय येत नाही. आता तेथे काही कारण होते की परमेश्वराने या 7 गर्जनांचे शब्द उच्चारू दिले, कारण ते आले पाहिजे. समजले? कारण आपण पाहतो की ख्रिस्त तो कोकरा ते पुस्तक त्याच्या हातामध्ये घेतो आणि त्याने तो 7 उघडला. परंतु तुम्हाला समजले, ते एक दडलेले रहस्य आहे, ते कोणालाही ठाऊक नाही. परंतु ते ह्याबरोबर त्याने काय सांगितले, त्याचे आगमन कोणालाही कळणार नाही. त्यांना या 7 गर्जनांचे रहस्य देखील कळणार नाही. म्हणून तुम्ही पहा, ते एकत्र जुळलेले आहेत. आज त्याविषयी आपल्याला इतकी समज आहे कारण बाकी सर्व प्रकट झाले आहे. परंतु हे प्रकट झाले नाही. परंतु माझ्या खोलीमध्ये बसलो असता आणि मी हे ऐकले किंवा ते ऐकले नाही किंबहुना, परंतु या गर्जना प्रकट होताना पाहिले, आता तिथपर्यंतच आपण जाऊ शकतो. आणि आता माझा विश्वास आहे की तुमच्यातील प्रत्येक जण परमेश्वराची सेवा कराल आणि तेच कराल जे योग्य आहे आणि तुमच्या संपूर्ण जीवनात त्याच्यावर प्रेम करा आणि त्याची सेवा करा आणि बाकीचे परमेश्वर चिंता करील. आता आपण परमेश्वराच्या कृपेने समाप्तीपर्यंत आलो आहोत. ती सर्व रहस्ये जे 6 मोहर बंद होती
आणि आपल्याला समजते आणि जाणतो की सातवा शिक्का लोकांना प्रकट केला जाणार नाही. आता त्याचे आगमन, त्याच्या आगमन समयी जेव्हा पृथ्वीचा नाश तुम्हाला ठाऊक आहे, त्याने तेथे म्हटले आपल्या येण्याचे व युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, मत्तै 24 मध्ये. तेथे त्यांनी त्याला हा प्रश्न विचारला. तो तेथे खाली गेला. त्याने 31 वचनात म्हटले की इस्रायल एक राष्ट्र म्हणून एकत्रित होईल, मत्तै 24:31. परंतु नंतर त्याने दाखल्यावर बोलण्यास आरंभ केला. समजले? तेव्हा तुम्ही पहा, अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची टहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. आणि तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. पहा, इस्रायल त्याच्या जन्मभूमीत जमा होत आहे. परंतु तुम्ही लक्ष द्या, त्याने सातव्या शिक्क्याचे प्रकटीकरण वगळले आहे. आणि येथे जेव्हा सातवा शिक्का, जेव्हा त्याने तो उघडला, त्याने पुन्हा तो वगळला. पहा, म्हणून आपण पाहिले की ते पूर्णतः रहस्य आहे. म्हणून हे रहस्य जाणण्याचा समय अजून आला नाही. म्हणून आपण इतके दूर आहोत आणि बाकी येशूच्या पृथ्वीवरील पुन्हा प्रकट होण्याच्या वेळी प्रकट केले जाईल त्याच्या वधूसाठी किंवा जे काही त्या समय घडेल. आता त्यापर्यंत आपण सर्व केवळ प्रार्थना करूया, चांगले जगूया, सरळ ख्रिस्ती जीवन त्याच्या आगमनासाठी पुढे पाहत. आणि आता जर ही टेप कोणा व्यक्तीच्या हातात पडली तर यामधून कुठल्या प्रकारचा पंथ बनवू नका. फक्त एकच गोष्ट तुम्ही करा, तुम्ही फक्त परमेश्वराची सेवा करीत रहा. कारण हे महान रहस्य इतके महान आहे की परमेश्वराने योहानाला देखील ते लिहू दिले नाही. त्याची गर्जना झाली, परंतु ते हे जाणून की आपल्याला वचन दिले आहे की ते उघडले जाईल, परंतु या समयापर्यंत ते उघडले नाही. आणि आता आपण परमेश्वराचे आभारी आहोत जे काही त्याने आम्हाला दाखवले आहे. मी तेथे वर खोलीमध्ये 8 दिवस बसलेलो होतो आणि संदेश जो मी आता तुम्हाला समजावला आहे तुमच्यातील कित्येक जण समजतील. आणि मी वचन दिले आहे की तेथे काहीतरी आत्मिक सर्व समय घडत आहे. माझी खात्री होती की तुम्ही ते चुकवले होते आणि तेथे ते आहे. हे या शास्त्र लेखाच्या अनुवादाचे परिपूर्ण समर्थन आहे की ते परमेश्वराने पाठवलेले आहे. कारण आपण यामध्ये जाणे अगोदर आणि मी पश्चिमेकडे जाण्यास गेलो, प्रभूने एके दिवशी सुमारे 10 वाजता एके सकाळी मला एक दृष्टांत दाखवला आणि मी येथे आलो आणि तो स्पष्ट केला की तो पाहिला होता. समजलो नाही की तो काय होता. तो 7 स्वर्गदूतांचा एक समूह होता. आपण त्याचे स्मरण करूया, तुम्हाला तो टेपवर मिळेल. महाशय, हा समय कुठला आहे? ठीक आहे, आता तुम्ही अगदी तेच पाहत आहात. ते 7 स्वर्गदूत मी पश्चिमेला होतो. तुम्ही आठवण ठेवा, ते छोटे छोटे संदेशवाहक ते पूर्वेकडे गेले. दुसरे संदेशवाहक कबुतरी, थोडेसे मोठे पक्षी, ते पूर्वेला गेले. आणि मग मी पाहिले ते माझ्यासोबत सर्व समय होते. ते पहिले आणि दुसरे खेचणे होते. आता तिसरा पश्चिमेकडून आला, भरमसाठ तीव्र वेगाने पुढे आले आणि त्यांनी मला वर उचलले. ते परत पूर्वेकडे या 7 शिक्क्यांच्या रहस्यासह येते. जसे ज्युनियर जॅक्सनच्या स्वप्नात सांगितले गेले की प्रभू मला त्याच्यासाठी अनुवाद करू दे, त्या पिरामिडच्या आत तेथे एक पांढरा खडक होता ज्यावर काहीच लिहिलेले नव्हते. त्याच कारणासाठी मला पश्चिमेला जावे लागले की या स्वर्गदूतांच्या संदेशाशी जोडावे, परत येऊन मंडळीला ते प्रकट करावे. स्मरण करा, मी म्हणालो पुढची गोष्ट जी घडेल ती मंडळीत होईल. हे अगदी खरे आहे. दुसरी गोष्ट मला वाटते की तुम्ही लक्ष द्या की काय घडले. आणि जर तुम्ही महाशय हा काय समय आहे ही टेप ऐकली तर तुम्हाला कळेल की एक स्वर्गदूत माझ्यासाठी विशेष लक्षणीय होता. त्यांच्यातील इतर अगदी साधारण दिसत होते, परंतु तो स्वर्गदूत एक विशेष स्वर्गदूत होता. समूहात जे पिरामिडच्या रूपात होते तो माझ्या डावीकडे होता. आणि लक्षात ठेवा, ते पिरामिडमध्ये होते जेथे तो रहस्यमय पांढरा खडक होता ज्यावर लिहिले नव्हते. आणि स्वर्गदूत स्वतः मला त्या पिरामिडमध्ये घेऊन गेले. परमेश्वराची रहस्य केवळ त्यांना ठाऊक होती. आणि आता ते संदेशवाहक त्या पिरामिडचा अनुवाद करण्यासाठी आले होते किंवा त्या 7 शिक्क्यांच्या रहस्याचा संदेश जो त्या पिरामिडच्या आत होता.
आता स्वर्गदूत जो माझ्या डावीकडे होता तोच वास्तवात अंतिम असेल किंवा सातवा स्वर्गदूत. जर आपण त्यांना डावीकडून उजवीकडे मोजले, कारण तो माझ्या डावीकडे होता, मी त्याच्याकडे पाहत होतो पश्चिमेकडे, तो पूर्वेकडे येत होता, डाव्या बाजूला असेल, म्हणून तो शेवटच्या दूताचा संदेश असेल. खूप लक्षणीय. लक्ष द्या, मी कसे सांगितले, त्याचे डोके मागे होते आणि त्याचे मोठे धारधार पंख होते, आणि कसे तो माझ्याकडे उडला. आता तोच हा सातवा शिक्का आहे. तो अजूनही संस्मरणीय गोष्ट होता, आणि आम्ही आपल्याला ठाऊक नाही तो काय आहे अजूनपर्यंत, कारण तो फोडण्याची परवानगी नाही. परंतु आता या सभेतील तुम्हा प्रत्येक जणाने हे पाहिले आहे की ही सभा कशी होती. प्रत्येक जण आपल्या आसनाच्या शेवटी दिसत होता, आणि सर्व जण येथे दुपारच्या 1-2 वाजल्यापासून दरवाजा उघडण्याची वाट पाहत आणि येथे पुढे येण्यासाठी उभा आहे. भिंती सभोवती उभे होते, आखडलेल्या हातांचा आणि सर्व गोष्टी. ते काय आहे? हा पवित्र आत्मा आहे जो त्याचे संदेशवा खाली पाठवतो, आणि त्यांनी आपल्याला ते प्रकट केले आहे. आणि मग लक्ष द्या की कसे ते वचनाशी तंतोतंत जुळले आहे. आणि तर तुम्हा सर्वांना सांगितले की हे सत्य आहे. त्याने ते अगोदरच सांगितले, अंदाजे 2 महिन्या अगोदर किंवा अधिक, ते घडण्या अगोदर. जेव्हा मी पश्चिमेला गेलो ते ठाऊक नसता या अनुवादासह परतलो जसे त्याने ते दिले. आता लक्ष द्या, त्या दृष्टांतामध्ये त्याने मला त्या दृष्टांतात एक गोष्ट कधीच सांगितली नाही. जेव्हा त्याने मला वर नेली मी घाबरलो होतो, भीत होतो की मी मरणार आहे. त्या विस्फोटात मेलो असतो. तुम्हाला माहित आहे ते तसे करू शकले नाही. तो अनुवाद तसाच आहे जसा मला त्याची गरज होती. ते त्या खोलीमध्ये आले होते आणि मी ते दिले जसे त्याने मला ते दिले. आता मित्रांनो, तुम्ही पहा, दृष्टांत कधीच असफल होत नाही, ते सदैव परिपूर्ण असतात, ते बिलकुल सत्य आहेत. आता दृष्टांत अधिक वचन, अधिक इतिहास, अधिक मंडळींची युगे आणि सर्व एकत्रित मिसळलेले आहेत. म्हणून मी सत्याने सांगू शकलो की माझ्या उत्कृष्ट समजाप्रमाणे आणि परमेश्वराच्या वचनानुसार आणि तो दृष्टांत आणि ते प्रकटीकरण त्याचा अनुवाद हे प्रभू परमेश्वर म्हणतो असे आहे. आता प्रभू तुम्हा सर्वांना प्रत्येक जणास वास्तवात खूप आशीर्वादित करो. आता जसे आपण उभे आहोत आणि हे जुने चांगले मंडळीचे गीत गातो, परमेश्वर तुम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो. आमेन. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद करो. मी त्याच्यावर प्रेम करतो माझ्या संपूर्ण अंतकरणाने. कारण त्याने मजवर प्रथम प्रेम केले. ब्रदर नेवील, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. कार्यावर रुजू रहा.